श्री राम। आज के कार्यक्रम की शुरुआत हम प्रार्थना से करते हैं। प्रार्थना सादर करेगी सद्भक्त सौ गौरी महाजन।
रक्षस्वदीनाङ्कितम्
परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः। जैसा कि आप सभी ने अभी देखा कि अपने इस कार्यक्रम की शुरुआत मठ के शंखनाद से हुई। पिछले 3-4 दिनों से गजानन महाराज मठ के इस निवास व्यवस्था का, जो उत्तम निवास व्यवस्था का जो हम आनंद ले रहे हैं, उस मठ के यहां के व्यवस्थापक और प्रमुख श्री नंदकिशोर ठाकरे जी से मैं विनती करूंगा कि गजानन महाराज मठ संस्थान की ओर से वे स्वामी जी का सत्कार करें। गजानन महाराज संस्थान की ओर से श्री ठाकरे जी अब श्री वानानंद उत्पाद जी का सत्कार करेंगे। अपने इस शिविर का यह अंतिम सत्र है। हम सभी यहां शिविर समापन समारोह के लिए एकत्रित हुए हैं। एक बड़ा ही कष्टदायी वाक्य उच्चारने जा रहा हूं। इस शिविर समापन समारोह में यहां उपस्थित आप सभी का हार्दिक स्वागत है। समापन है और स्वागत, पर क्या करें, मंडल ने यह जिम्मेदारी मुझे दी है। और कल शाम से दिंडी के लिए जब हम निकले, गेट से निकलते ही साधारण शब्द में कहे तो वर्षा, और मंदिर के चारों ओर से जब हम गुजर रहे थे तो रह रहकर वर्षा जोर से आ रही थी। थोड़ी मेरी भोली कल्पना ने उड़ान भरी। ऐसा लगा कि विट्ठल के आंसू बादल बनके बरस रहे हैं। और कह रहे हैं कि माफ कीजिएगा एक शब्द कहूंगा, कह रहे हैं कि मकरंदा इस नाम में हम सभी समाहित हैं, अभी तो आए थे, कुछ दिन और ठहर जाते, थोड़ा आगे चलकर माननीय वाना उत्पाद जी के निवास के पास जब हम पहुंचे, स्वामी जी आप उनसे मिलने गए थे, और फिर जब हम निकले फिर तब भी जोर से बारिश आई, और तब आप वहां आपके बालकनी में खड़े थे, तब अचानक कबीर का एक दोहा याद आया, कबीरा बादल प्रेम का हम पर वर्षा आई, अंतरी भीगी आत्मा हरि भई वनराई। शायद इतना कम था कि जब गेट के पास पहुंचे तो ये तीन एसटी महामंडल का बस लाल बस खड़ा था, लौटने का माहौल बनने लगा। पर हमें उससे गुजरना होगा। अब हम कार्यक्रम के अगले चरण में चलते हैं। अपने इस महाशिविर पर विशेष ईश्वर का अनुग्रह हुआ है, अनेक संत यहां पर आए, उनमें से कुछ का हमने पूजन भी किया। अभी हम माननीय श्री वाना उत्पाद जी का संत पूजन करेंगे। श्री वाना उत्पाद जी का पूजन स्वामी मकरंदनाथ जी और सौ मधुरा तय कर रहे हैं। श्री राम। कार्यक्रम के अगले चरण की ओर बढ़ते हैं। पिछले 3-4 दिनों से हम सभी एक अद्भुत वातावरण में विहार कर रहे हैं। सत्संग की दरिया बह रही है, भरा सत्संग का दरिया, नहा लो जिसका जी चाहे, जिगर से दाग पातक का छुड़ा लो जिसका जी चाहे, काग से हंस अपने को बना लो जिसका जी चाहे। आज इस कल्पना से भी हृदय हम सभी का रोमांचित हो उठता है कि पंढरपुर के जिस पावन भूमि में हम सभी बैठे हैं, किसी समय में इस भूमि पर ज्ञानोबा के चरणों का स्पर्श हुआ है। तुकोबा, सोखोबा, शंकराचार्य, संत कबीर, अनेक नाम हैं, और इनमें से हर युग में इन सभी संतों ने एक ही संदेश दिया है। अब हम जरा गौर करें, हर संत ने एक ही संदेश दिया है कि सुख सीमित में सुख नहीं, सुख तो असीम में है, और असीम है वो परमात्मा, वो ईश्वर, वो सत्य, वो ब्रह्म, जिस नाम से पुकारे। और वो असीम परमात्मा कभी कभी भक्तों के प्रेम के खातिर विट्ठल का रूप धारण करता है, और फिर 28 युगों तक यूं ही उसे वीट पर क्यों ना खड़ा होना पड़े। ठाड़े वीट पर हाथ कटी पर पीतांबर धारी, शंख चक्र दो हाथ विराजे गोवर्धन गिरधारी, भीमा के तट निकट पंढरपुर, अब तो हम वहां पर हैं, भीमा के तट निकट पंढरपुर अजब क्षेत्र सुखदाई, कहे कबीरा हरि से मीठा लागत तुलसी बुक्का। दर्शन व्यवस्था के हिसाब से तो हम गए थे, उसके बाद भी एक राज खोल देता हूं, कई लोग कई बार गए। उस वीट पर विट्ठल खड़ा है, वो परमात्मा, वो हरि, वो विट्ठल खड़ा है, हम सब से मिलना चाहता है, मिलने को युगों से हर पल तैयार खड़ा है, पर उसकी मुलाकात की एक शर्त है। शर्त यह है कि मिलने आना जरूर आना, पर अकेले आना, माया मोह की गठरी साथ न लाना। प्रश्न है, हम सभी मिलना तो चाहते हैं, पर मिलने का उपाय क्या है? मिले तो कैसे मिले, अकेले आना इसका अर्थ क्या है? माया मोह की गठरी अनेक जन्मों से इस पर आसक्ति बसी है, ये छूटे कैसे? इन प्रश्नों का उत्तर, इन सभी प्रश्नों का उत्तर जिस विद्या में समाया है वो है ये शांभवी विद्या। आदिनाथ शंकर रूपी स्रोत से ये शांभवी विद्या अनेक संप्रदाय में प्रवाहित हो रही है, उसी में से है हमारा ये एक नाथ संप्रदाय। मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, इनके माध्यम से बहते हुए हाल के समय में अगर देखें, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ, और अब स्वामी मकरंदनाथ के रूप में वही विद्या प्रवाहित हो रही है, और ये हम सभी का परम भाग्य है कि सत्य को जानने वाले और उस सत्य को बताने वाले संतों सद्गुरुओं की एक अखंड चली आ रही परंपरा के हम सभी एक अविभाज्य अंग हैं। ये हमारा परम भाग्य है, इस पर हमें गौर करना है। इस शिविर में, किसी ने पहले दिन कहा था महाशिविर, इस महाशिविर में आप सभी ने गौर किया होगा कि यहां पर प्रस्तुत प्रत्येक कार्यक्रम शांभवी विद्या के विभिन्न आयामों को प्रतिपादित कर रहा है। नित्य दिन प्रातः ध्यान के समय प्रत्यक्ष आत्मानुभव का अवसर, पश्यामि ते रूपम जनांतरस्थम, व्यापक परमात्मा भाव के अभ्यास का अवसर, और फिर साधना की सफलता या असफलता के हर मोड़ पर स्वामी जी का ये इंग्लिश शब्द का इस्तेमाल नहीं करना था, पर स्पेशल एक शब्द है, हर मोड़ पर सोहम भाव को अपनी वृत्ति पर आरूढ़ करने का अविरत प्रयत्न। शांभवी विद्या के ये तीनों आयाम हर कार्यक्रम में के द्वारा प्रस्तुत हुए हैं। फिर वो कार्यक्रम चाहे अनुषंगिक साधना हो, अब लिस्ट लंबी है, अभंग गायन का कार्यक्रम हो, नगर संकीर्तन हो, दिंडी का कार्यक्रम हो, सभी कार्यक्रम स्वामी मकरंदनाथ जी के मार्गदर्शन में आयोजित सभी कार्यक्रम हमें इस बात के लिए प्रेरित कर रहे हैं। फिर से मैं उच्चार करूंगा कि विशेष गौर करें, हमें इस बात के लिए प्रेरित कर रहे हैं कि जो मनुष्य जन्म मिला है, सद्गुरु की संगति मिली है, ये सुनहरा अवसर जो इस जन्म में मिला है अब तो सार्थक कर ले। इस प्रयास के रास्ते में आलस, आसक्ति और गाफिलता, ये तीन शत्रु हमें घेरे रहते हैं। स्वामी जी, आपके चरणों में हम सभी की ओर से यह प्रार्थना है कि ये शिविर, ये महाशिविर एक रॉकेट लॉन्चर की तरह काम करे, जो इन तीनों शत्रुओं के प्रभाव कक्षा से हमें परे ले जाए। और केवल ये अभी नहीं, भविष्य में इस शिविर की स्मृति भी वही काम करे। हर जीव की यात्रा का अंत शिवरूप होने में है और हम सभी इस यात्रा पे निकले हैं, और ये शिविर एक विशेष योगदान देगा, ये यहां उपस्थित सभी का अभिप्राय है। पर प्रातिनिधिक रूप में हम कुछ अभिप्राय सुनेंगे। चलिए, इस कार्यक्रम के अगले चरण में हम सबसे पहले सद्भक्त श्री सुरेश बड़वे, इनका अभिप्राय सुनेंगे। सुरेश बड़वे जी का परिचय थोड़े शब्दों में करने की कोशिश करता हूं। दर्शन व्यवस्था का सुंदर आयोजन, और इस वक्त स्वामी जी अप्पा साहेब बड़वे का स्मरण हो रहा है, पर उनकी अनुपस्थिति में भी बड़ा ही सुंदर आयोजन सुरेश बड़वे जी का। बड़वे परिवार का मंदिर की सेवा में प्राचीन परंपरा है, वे इस मंदिर के मालिक समझे जाते हैं। हम उनसे विनती करते हैं कि वे अपना अभिप्राय व्यक्त करें।
आपल्या सर्वांच्या उपस्थितीत स्वामींच्या सरांच्या माझ्याकडे शिबिराबद्दल बोलायचा शब्दच नाही आहे। माझ्याकडून जी तुळकी मुळकी आपली सेवा झाली, कुणांची काही चोगबोल झाली असेल त्याबद्दल क्षमा करावी, एवढी सर्वांना प्रार्थना। कुंडली गवर्देव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय।
मुकुंद पुजारी, इनसे भी दो शब्द कहने की विनती करते हैं। मुकुंद पुजारी जी का परिचय ऐसा है कि पंढरपुर यह शब्द पुणे में बैठकर हमें जब भी याद आता तो मुकुंद पुजारी साथ में यह नाम याद आता है। ये स्वामी जी के अनुग्रहित हैं और इस आनंद यात्रा के बड़े ही जोशीले कार्यकर्ते हैं।
विठ्ठल 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 हा माझा परम भाग्याचा दिवस आहे की माझे राजकीय गुरु आणि आध्यात्मिक गुरु दोघेही व्यासपीठावर आहे आणि त्यांच्या देखत मला बोलायची संधी मिळते। स्वामीजींच्या सहवास आल्यापासून खूपसा अंतर्बाह्य फरक पडत गेलेला आहे, परंतु स्वामीजींना तरीही मला हट्टानं रागवायचं आहे। लहान मूल वडिलांवर रागवणारच, स्वामीजी पुण्यात जरी असले तरी माझ्या सहवासात आहेत, रोज 2-3 तास असतात, परंतु ते माझ्याशी बोलत नाहीत। विठ्ठलाच्या जवळ बसताना आपण गुरुचरणाशी आहोत हे जाणवतं, परंतु स्वामीजी बोलत नाहीत म्हणून त्यांच्यावरती राग आहे. पांडुरंगानं त्याच्याजवळ बसवून घेतलंय, परंतु पांडुरंग जो बोलतो तो 8 दिवसातनं आणि वर्षाकाठीच माझ्याशी बोलतो, त्यामुळे मला रागवायचं आहे, बाकी रागवण्याचं कारण नाही. स्वामीजींबद्दल असंही वाटतं, मागच्या शिबिरामध्ये माझी अवस्था फार बिघट होती, स्वामीजींच्या कृपेनं त्या अवस्थेतून मी खूपसा बाहेर आलेलो आहे, परंतु ज्यावेळेस असं जाणवतं की माझे गुरु बोलत नाहीत, ते मौनात आहेत, ती मौनाची भाषा ह्या बालकाला अजून समजत नाही, थोडा थोडा ती भाषा समजण्याचा मी प्रयत्न करत असतो. ज्यावेळेस विठ्ठलाच्या जवळ उभा असतो, स्वामीजी तुम्ही का बोलत नाहीत, मग त्या मौनाच्या भाषेतून कळतं, अरे मुकुंदा, तुझ्या चित्तामध्ये मी कधीच प्रवेश केलाय आणि तरीही तू अजून मला बाहेर बाह्य शब्दां वैखरीच्या भाषेतून का बोलू इच्छितोस. असं वाटल्यानंतर एक कोणतंही कार्य करताना शेवट आपण मानव आहेत, ना मी देव आहे ना मी दानव आहे, मी तर शुद्र मानव आहे, परंतु माझे हे भाग्य आहे की परमेश्वराला सुद्धा गुरुतत्वाकडे जावं लागतं, त्याचप्रमाणे गुरूंच्या आशीर्वादानं हे जीवनाचं मार्गक्रमण मी करतोय. प्रयत्न असा आहे, माझी हातोनी घडावे कोणतेही कर्म, तव विस्मरण न व्हावे हेच द्यावे मज वर्म, तव विस्मरण न व्हावे हेच द्यावे मज वर्म. चित्ताचा आणि गुरुतत्वाचा संबंध असावा असा माझा भ्रामक कल्पना आहे. स्वामीजींना मला जे काही बोलायचं आहे, मी एक भिक्षा मागतोय, ती स्वामीजींनी भिक्षा मला द्यावी ही मी त्यांना विनंती करतोय. हे गुरुतत्वा, हे मम चित्ता, बोधात स्थिर मज करा तुम्ही आता. हे गुरुतत्वा, हे मम चित्ता, बोधात स्थिर मज करा तुम्ही आता. रजोत्तमाचे लोलक हलते, रात्रन दिसाचे कालचक्र चालते. कालचक्राच्या गतीमध्ये साक्षीभाव जागृत राहू दे. विचारांच्या तरंगामधुनी अमन अवस्थेत जाऊ दे. नमन करुनी तुम्हा चरणी जीवन पुष्प अर्पू दे. प्रकटणाऱ्या पंचतत्वांचा प्रपंच संसारी ओळखू दे. संसारातील संयुक्त सार तुझ्या कृपेने समजू दे. षडरिपूंच्या वावटळीमध्ये साक्षीभाव तेवत राहू दे. साक्षित्वाच्या अभ्यासाने संस्कार निर्धरा होऊ दे. तव प्रभावाच्या संस्कारातून जीवन सार्थक होऊ दे. संस्काराच्या प्रकटनकाळी साक्षीभावामध्ये राहू दे. प्रकटणाऱ्या ज्ञानामधुनी बोधात स्थिर मज राहू दे. हे गुरुतत्वा, हे मम चित्ता, बोधात स्थिर मज करतु तुम्ही आता. बोधात स्थिर मज करा तुम्ही आता. बोधात स्थिर मज करा तुम्ही आता.
सद्भक्त श्री सुरेश बड़वे और श्री मुकुंद पुजारी, इनसे विनती करूंगा कि वे स्वामी जी के हाथों अपना सत्कार स्वीकार करें. हमारा ये कार्यक्रम कुछ अभिप्राय और कुछ सत्कार इस श्रृंखला में चलेगा. कार्यक्रम के अगले चरण में अपना अभिप्राय व्यक्त करेंगे सद्भक्त श्री अरुण बाबू.
परम पूज्य स्वामी माधव नाथाय नमः. परम पूज्य स्वामी मकरंद नाथाय नमः. पंढरपूरची यात्रा अशा तीन दिवसाच्या शिबिरात जायचं म्हणजे एक पर्वणी असते. खरं म्हणजे चार वर्षाने येणारं शिबिर दरवर्षी का असत नाही असं नेहमीच एक प्रश्न माझ्या मनामध्ये कायम असतो. उत्तम नियोजन, उत्तम विचारधर आणि सातत्याने स्वामींचा व इतर ज्येष्ठ लोकांचा लाभणारा सहवास ही अपरवाई असते. आणि यावर्षी तर काय, अत्यंत दुर्मिळ योगाला अनेक संतांच्या मांदियाळेच्या प्रत्यक्ष देह सदेह दर्शनाचा योग आमच्या वाट्याला आला. आणि त्यातही स्वामींनी आणि मधुराताईंनी त्यांची पाद्यपूजा केल्याने ते पुण्य आमच्यापर्यंत पोहोचलं. एकाच वेळी एकाच ठिकाणी एकाच व्यासपीठावर एवढी संतांची मांडळी पाहण्याचा योग यापूर्वी माझ्या आयुष्यात कधी आलेला नव्हता. पंढरपूरमध्ये येण्याचा आपला आणखीन एक स्वार्थ असतो, तो म्हणजे कटेवरी हात घेऊन उभ्या असलेल्या त्या घननिळ्या पांडुरंगाचे प्रत्यक्ष दर्शन, त्या मायबापाला हस्तस्पर्श करून त्याच्या आशीर्वाद हे एक स्वप्न असते. दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशीला, आषाढी कार्तिकीला या एकाच गोष्टीसाठी कैक किलोमीटर चालत येऊन फक्त एकदा त्या पावन मूर्तीचं फक्त दर्शन घेतात. एकदाच स्पर्श मिळाला तर त्यांच्या हाताला एकदाच स्पर्श होतो. आपल्याला त्या पदपर्शांवर त्या पदकमलांवरती मस्तक ठेवण्याचा योग आला हा अत्यंत दुर्मिळ योग आहे. आपण त्या दर्शनाने पावन झालेलो आहोत. आपल्याला तर त्याच्या पावल्यावर मस्तक ठेवून दर्शन घेता येतं. आणि पुण्या पाण्याहूनही पातळ आणि चंद्राहूनही शीतल अशा त्या पांडुरंगाच्या प्रेमाचा वर्षाव आपल्यावरती होतो. त्याच्यात आणखीन एक योग, ते दर्शन घेऊन परत बाहेर आलं की त्या चौकटीमध्ये सहदेव विठ्ठल उभा असलेला पण आपण पाहतो. डोळे भरून प्रत्यक्ष दर्शन घ्यायला काही कालावधी निश्चितच लागतो, पण गर्दीमुळे ते आपल्याला सहज शक्य होत नाही. पण प्रत्यक्ष पाहिलेली मूर्ती आणि रोज सकाळी ध्यान साधना झाल्यानंतर वेगवेगळ्या संतांच्या अभंगातून त्यांनी विठुरायाचं केलेलं वर्णन आणि तेही परमपूज्य स्वामींच्या मधुरवाणीतून आपल्या कानावर पडणं हा विठुरायाचं प्रत्यक्ष दर्शन झाल्याचा योग आहे. पण एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी वाटते की ह्याच विठुरायाचं अशीच प्रतिकृती गणेशपुरममध्ये ठेवलेली आहे. त्या मूर्तीची रोजच्या रोज पूजा करून स्वामींनी ती खूप पावनही केलेली आहे, पवित्रही झालेली आहे. तिथं आपण जाऊन त्याचं दर्शन घेतलं तर हेच पुण्य स्वामींच्या सह तिथं पाया पडल्यामुळे आपल्याला मिळेल ह्याची मला खात्री आहे. या शिबिरामध्ये परमपूज्य चंद्रशेखर महाराज आणि चैतन्य महाराज यांचं प्रवचन आणि इतर श्रेष्ठ संतांची मांजळी हा आमच्यासाठी एक अत्यंत दुर्मिळ योग होता आणि ना होतो ना भविष्यात असा हा योग होता. या शिबिरात आलो आणि सर्वार्थाने पावन झालो असं वाटतं. एकच विनंती परत परत घ्या एवढीच करतो श्रीचरणी.
अगला अभिप्राय सद्भक्त श्री प्रसाद गायकवाड बारामती में साधक है.
ओम सद्गुरुनाथाय नमः. राम कृष्णाय. धन्य ती पंढरी, धन्य विमाधरी, आणि येले सारे पुंडलिके. धन्य ती हे भूमी, धन्य तरुवर, धन्य ते सरोवर तीर्थरूप. धन्य पशु पक्षी कीटक पाशान अवघा नारायण अवतरलासे. तुका मने धन्य संसारासे आली, हरी रंग रंगले सर्व भाग. अशा रीतीने येथील सर्व धन्य असलेल्या विठोबा रायाच्या नगरीत आपण आलो आहोत. सजीव निर्वी सगळेच धन्य आहे. आपली आनंद यात्रा कशासाठी वारकरीच्या पंढरीत सुख घेतात ते भोगण्यासाठी आपण इथे आलो होतो. आपणही त्यामुळे वारकरी म्हणून धन्य झालो आहोत. आम्ही वारकरी करू आळंदी पंढरी, येथे येऊन आपण नामसाधना ध्यान साधना केली. करू नामाचा गजर, सुखे होऊ बहुपार. सुखाने बहुपार करताना आपले दिवस रात्र कशी गेली समजले नाही. नित्य नामाच्या संगती कशा जाती दिना जाती. या पंढरी नगरीत येऊन आपण विसावलो होतो. विसाव घेऊन आपली सुखदुःख या पंढरीला सांगायची. आपण शिंदबाग आपला त्यांनी शिंदबाग दवडला असेल. पंढऱ्यांना तो बाहेर काढून आपण सुखाने राहिलो होतो. व त्याने आपण त्याची लढीवाळ बाळके समजून आपले शोक मोह दुःख हरले असतील. त्यामुळे आपण धन्य. आपली धन्यता विशेष आहे, कारण आपण पंढरीनाथाकडे आलो ते स्वामींच्या बरोबर. ज्याला पाहिजे आहे, ज्याला अनुभवायचे आहे, तो इथे उभा आहे. जे त्याला दाखवणार आहेत, जे त्याची अनुभूती घडून देणार आहेत, ते आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे विशेष आहे. स्वामी परब्रह्म दाखवून आहेत. साधनेत ही तेच सहाय्य करतात. गुरु साधकांची सहाय्य, गुरु भक्तालागी माय, भक्तालागी माय, याची प्रतिती सर्वांनाच स्वामी दर्शन घेताना होत असते. स्वामींबरोबर स्वामीजीनं आपले प्रेम आहे, पण दर्शन घेताना लक्षात येते की अरे आपल्यापेक्षा कितीतरी स्वामींच्या आपल्यावर प्रेम आहे. दर्शन घेताना स्वामींच्या पायावर डोके टेकवताना प्रेमाने डोके पायावर दाबतात. प्रसाद घेताना भरभरून देतात. कृपा कटाक्षाने कुरवाळतात. लक्षात येते की आपल्या स्वामीजींनी गुणदोषासही स्वीकारले आहे. गुणदोष न पाहता स्वीकारणारे संतच असू शकतात. स्वीकारल्यानंतर गुणांचे कौतुक ही ते करतात व दोषाचे निवारणही करतात. यासाठी मला दोन प्रसंग आठवतात. एकदा कमी अल्प वेळात स्वामींचा एक दिवसाचा वनडे कार्यक्रम बारामतीला ठरला. सकाळी बारामतीला येणार आणि रात्री परत पुण्याला जाणार. सरप काकांनी फोनवरूनच सर्व कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली. सकाळ दुपार संध्याकाळ सर्व कार्यक्रम ठरला. काळजी पडली कार्यक्रम कसा पार पडणार. स्वामीजी आले व सर्व कार्यक्रम उत्तम रीतीने कार्यक्रमातील उणीवा स्वतः भरून काढून पार पाडले. व सायंकाळी स्वामीजी पुण्याला जाताना जाण्याची वेळ झाली. आम्ही बारामतीच्या विषयावर सोडायला गेलो तेव्हा स्वामीजींनी माझा हात हातात घेतला व माझ्याकडे मोठ्या कौतुकाने पाहत होते. स्वामीजींनी बराच वेळ हात हातात ठेवला व जणू सर्वांगाने माझे कौतुक करीत होते. वास्तविक कार्यक्रमातील उणीवा स्वामीजींनी भरून काढल्या, पण कौतुक माझे. आईला मुळाचे एवढे काही केले तरी कौतुक असते, जसे गुणांचे तसेच दोषाचे. दुसऱ्या वेळा स्वामीजी बारामतीला आले होते. रात्री मुक्काम होता. रात्री झोपताना स्वामीजींना म्हणालो, स्वामीजी साधना घडत नाही. त्यावेळी स्वामीजी थोडे गंभीर झाले. जणू माझ्या साधनेची त्यांना काळजीच लागली आहे व माझ्या कामाच्या वेळा व दिनचर्या विचारून घेतल्या. त्यावेळी काही म्हणाले नाही. सकाळी उठल्यावर ध्यान झाले व ध्यान झाल्यावर स्वामीजी बोलायला लागले. साधनेतील हलगजरीपणा चालणार नाही असे ठाम सांगितले. साधना न करण्याची कारणे सांगितली. साधना करीत नाही म्हणजे काय? जी करीत नाही त्याला साधना कळलीच नाही की काय? कळली पण हेणसापणा चाललाय काय? काय चाललंय काय? पित्याच्या भूमिकेतून अधिकाराच्या भूमिकेतून माझ्या हितासाठी धमकावून सांगत होते. इतरांच्या लक्षात आले नसेल पण माझ्या लक्षात आले. हे सर्व आपल्यासाठीच आहे. आणि माझ्या डोळ्यावरची झापडच जणू स्वामींनी उतरवली. लक्षात आले साधनेचे आळम डळून स्वामींना चालणार नाही. भाव आहे पण त्या भावाला साधनेचे कुंपण घातले पाहिजे. कळाले लगेच मला म्हणाले, अमुक अमुक दिवशी अनुग्रहाला ये. तो दिवस मोठ्या स्वामीजींनी सांगितले परत ग्रहण कर. मी स्वामी पुण्याला गेलो. स्वामीजींनी परत सर्व ध्यानाची प्रक्रिया सांगितली. तेव्हापासून पण नित्य ध्यान चालू आहे. चालू वेळ कमी जास्त होत असतो पण ध्यान चालू आहे. ध्यानात गोडीही निर्माण झाली आहे व ती स्वामीजी वाढवतीलच या शंका नाही. गुरु कामधेनु गाय भक्ता घरी दुबतसे लक्षात आले. स्वामीजींना साधनेतील शिस्त प्रिय आहे. परमपूज्य गोंदवलेकर महाराज म्हणायचे की तिकीट काढणारा गाडी स्टेशनवर पोहोचते तिकीट काढणाऱ्याला, व न काढणाऱ्यालाही स्टेशनवर पोहोचते. पण तुम्ही गाडीत तर बसायला पाहिजे, पण तिकीट न काढणाऱ्याला एखाद्या वेळी TC त्रास होऊ शकतो, तसेच साधनानं केल्याने होईल हे लक्षात आले. स्वामीजींबरोबर पंढरपणा येणे हे त्यामुळेच धन्य आहे. स्वामीजी पंढरीला आल्यामुळे तो पांडुरंग विठ्ठल नक्कीच आनंदी झाला असेल. स्वामीजी दर्शनाला गेले तेव्हा तो नक्कीच प्रसन्न असेल, त्याच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद उसंडत असेल, कारण त्याला संतांची भक्ताची आवड आहे आणि स्वामीजी परत जाताना तो नक्कीच कष्टी असेल. अशा पंढरीने आता एकच दान मागू, संतांचा स्वामींचा संघ घडत राहू, एकच मागणे मागू. माधव मने पंढरी आया, पडो तुझे पायी काया, पडो तुझे पायी काया.
बीच में हमने शिविर में कई बार छोटे छोटे ब्रेक्स लिए, भोजन इस हेडिंग में. उसी व्यवस्था के श्री मकरंद उत्पात और श्री महेश उत्पात, इनका अभी हम सत्कार करेंगे स्वामी जी के हाथों. बड़वे परिवार की तरह उत्पात परिवार भी पंढरपुर में प्रसिद्ध है और श्री वाना उत्पात जी के कारण तो ये पूरे महाराष्ट्र में प्रसिद्ध है. कल चैतन्य महाराज ने बताया था कि रुक्मिणी माता तो अन्नपूर्णा देवी है और उत्पात परिवार रुक्मिणी माता की सेवा में, उनके द्वारा की गई ये सेवा, की जा रही ये सेवा एक प्राचीन परंपरा है. और हम सभी का ये भाव है कि यहां की गई भोजन व्यवस्था रुक्मिणी माता का एक आशीर्वाद प्रद प्रसाद ही है. अभी कुछ देर पहले गोले काका और अभय धावत्रे से बात चल रही थी कि पुनेरी पद्धत का भोजन या पंढरी पद्धत का भोजन, तो थोड़ा इन उत्पाद बंधुओं ने थोड़ी ढील दी और थोड़ा गोले काका ने ढील दी. और ऐसा कहने में कोई हर्ज नहीं कि ये उत्पाद बंधु अब अपने मंडल का ही एक परिवार में शामिल हो चुके हैं. कार्यक्रम के अगले चरण में हम अभिप्राय सुनेंगे सोलापुर के ज्येष्ठ साधक डॉक्टर सद्भक्त डॉक्टर सौ धामणकर इनसे.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. सर्व तीर्थांचं माहेरघर असणाऱ्या चंद्रभागेच्या तटी वसलेल्या आणि साक्षात पांडुरंग परमात्म्याचं वास्तव्य असलेल्या या पंढरपुरी आपण आलोत. इथं चैतन्य स्वरूपाने उपस्थित असलेले आपले पूर्वसुरी आणि प्रत्यक्ष आपल्या सद्गुरूंच्या सान्निध्यात आपण गेले 3 दिवस आहोत. काल दिंडीत स्वामीजींसमवेत आपल्या सर्वांना वरुण राजाने नाव घातलंच आहे, शिवाय कुठलं पूर्वजन्मीचं सुकृत घेऊन आपण आलोत. म्हणून या सोनेरी उत्साहपूर्ण ऐश्वर्ययुक्त अशा वातावरणात ब्रह्मरसात सुसनात नाहलोत. स्वर्गातलं सुख काय असतं माहीत नाही, पण जसं असेल ते या सुखाच्या आनंदाच्या पुढे नक्कीच फिकं पडेल. 2007 साली 4 वर्षांपूर्वी झालेल्या इथल्या आनंद यात्रेत मी सहभागी झाले होते. तेव्हा ध्यान, निरूपण इत्यादीशिवाय एक वेगळी गोष्ट मला खूप भावली होती. ती म्हणजे स्वामी माधवनाथांच्या आठवणींची भाव सुमन. मी त्यांना कधी पाहिलं नाही, पण त्यांच्या सहवासाचा लाभ मिळालेल्यांच्या आठवणींनी अंतःकरणात खूप खोलवर एक वेगळाच ठसा उमटवला. या आनंद यात्रेत आपण ध्यान, प्रवचन, अभंग, सावळ्या पांडुरंगाचं दर्शन, संप्रदायातील पूर्वसुरींची चरित्र इत्यादी पाहिलं, सगळं सद्गुरूंसमवेत. यात विशेष म्हणजे गुंडा महाराजांचं प्रखर चरित्र, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ, स्वामी मकरंदनाथ रचित भावपूर्ण अभंग. अभंग तर भावपूर्ण होतेच, पण ते गायलेही खूप भावपूर्ण, हृदयाची तार छेडणारं वाद्यवादन आणि स्वामीजींनी घेतलेल्या अनुषंगिक साधना. भवसागर तरुण जाण्याकरता सद्गुरु संगतीशिवाय दुसरा तरणोपाय नाही, आणि मूर्तीतल्या फोटोतल्या देवापेक्षा सत्संगतीचं, चालत्या बोलत्या सद्गुरूंचं मार्गदर्शनच महत्वाचं हे सर्व शास्त्रांनी सांगितलेलंच आहे. ध्यानाव्यतिरिक्त स्वामीजी कधी स्वरूपानंद रचित पत्रमंजुषा, कधी मकरंदनाथ रचित त्याच ढाटणीची पत्र, तर कधी नामाच्या आधारे अनुषंगिक साधना घेतात. तेव्हा मनात ठाण मांडून बसलेले देह, देह संघात, संसार, व्यवहार हे विषय कधी बाजूला जातात आणि मन ऊर्ध्वगामी होतं हे कळत देखील नाही. यालाच शास्त्र चिंतने चिंतने तद्रुपता म्हणतं. पहिल्या दिवशी स्वामीजींनी स्वरूपानंदांचं नाभीपासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत हे पत्र घेतलं होतं. तेव्हा टप्प्याटप्प्यानी अलगदपणे जेथींच्या तेथे नेऊन घाली आनंदमेळी स्वरूपाच्या याची झलक त्यांच्या कृपेनं सगळ्यांना अनुभवाला आली. आपल्यापैकी प्रत्येकाने आपापल्या पूर्वतयारीनुसार त्याचा थोडाफार अनुभव नक्की घेतला असणार. दुसऱ्या दिवशी म्हणजे काल तर साक्षात परमात्मा पांडुरंगच हृदयात विराजमान होऊन मार्गदर्शन करते झाले. ती सद्गुरूंच्या मुखातून, प्रत्यक्ष नारायणाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या नारायणाच्याच नामाची किमया होती. आज अनुषंगिक साधनेच्या वेळेत सत्संगही झाला आणि अनुषंगिक नाम ध्यानही झालं. प्रसंगी तेवढ्या थोड्याशाच वेळेत अगदी अंतरंगतेने नाम घेऊन आपण आपापल्या परीनं आपल्या क्षमते इतक्या सखोल ध्यानाचा अनुभव जरूर घेतला. पंढरीचा देव बहुत कोवळा, सगुण सावळा सारथी हा. पंढरीनाथ श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते. मला आठवतंय, मी अनुग्रह घेतल्यावर एक 3-4 महिन्यांनीच भोगावच्या साधना शिबिराला पहिल्यांदाच आले होते. तेव्हा मी, माझ्या जाऊबाई आणि आमच्या दोघींची एक अशी दोन मुलं आम्ही आलो होतो. तेव्हा पुण्याहून भोगावकडे जाणाऱ्या गाडीचे सारथ्य स्वामीजींनीच केले. तेव्हा आम्हा सगळ्यांनाच हे इतकं विलक्षण आश्चर्य वाटलं. खरंच आपला जीवनरथ चालवणारे, परमार्थाच्या पाऊलखुणा दाखवणारे स्वामीजीच आपल्याला प्रत्यक्ष घेऊन जात आहेत. आपलं खरं आराध्य दैवत परमेश्वर, बोलता चालता विठ्ठल म्हणजेच आपले स्वामीजी. त्यांच्या सान्निध्यात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करायला मिळणं याहून वेगळं कुठलं भाग्य या पृथ्वी तलावर असेल. दिवस काळ आपल्यासाठी थांबणार नाही हे माहीत आहे. आपल्याला कितीही नको वाटत असलं तरी आता परत जायचा दिवस उजाडलाय. टेक होम मेसेजेस पुष्कळ आहेत, फक्त आपण नियमिततेनं साधना, मध्यवर्ती कल्पना आणि नाम यांनी मार्गात संकल्प, दृढ संकल्पाने अविरत चालत राहायचंय. या पावन पंढरीत पंढरीनाथांच्या साक्षीनं स्वामीजींच्या चरणी काय मागणार, त्यांच्याच चरणी विलीन होऊन राहणं हे आपलं सर्वांचंच जीवनाचं ध्येय बनून राहिलंय. महालक्ष्मीची एक आरती आहे, जयदेवी विष्णू कांते महालक्ष्मी माते, त्यातलं शेवटचं कडवंय. हेची मागणे माय, म्हणजे दाखव ही पाय, हेतू हा पूर्ण की जे राम अंतरी ध्याय. हरिओम.
एक छोटा सा निवेदन आया है, किसी साधिका का माइक्रोमैक्स कंपनी का सिल्वर कलर का मोबाइल आज सुबह डाइनिंग हॉल में नाश्ते के समय खो गया है. किसी को मिला तो वो नवीन सिंह यानी मुझे या श्री गिरीश फाटक जो वहां बैठे हैं उन्हें दे दे. कार्यक्रम के अगले चरण में हम अभिप्राय सुनेंगे पनवेल की एक ज्येष्ठ साधिका सद्भक्त सौ अंजलि पटवर्धन. himself.
स्वामी माधवनाथाय नमः परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः अपन शिबिराचे सांगता समारंभ आज सगळे जण भावपूर्ण अवस्थेत आहेत उद्यापासून स्वामींच्या सान्निध्यात आपण नसणार आहोत अशी काहीशी थोडीशी मनाची अवस्था झालेली आहे बाकी सर्व सुव्यवस्था तर उत्तम रीतीने होतीच पण मला प्रकर्षाने असं जाणवलं की या शिबिरामध्ये आपण काय केलं तीन दिवस स्वामींनी आपल्याला काय दिलं आपण जीवनातनं येत असताना अनेक घटना घडत असतात प्रत्येकाच्याच आयुष्यात घडतात आणि मनाची ही विस्कटलेली घडी किंबहुना अंतर्गत सुव्यवस्था स्वामी आपल्याला देतात परत स्वामी सगळ्याची सुस्थिती सुव्यवस्थित अशी मांडणी करून देतात थोडक्यात त्याला असं म्हणता येईल की मनाचं इंटिरियर डेकोरेशन करून आपल्याला ते इथनं पाठवतात सजवून पाठवतात अतिशय मन प्रसन्न असतं स्वामींच्या सान्निध्यातून घरी जाताना पण पुढची जबाबदारी आपली असते की हे अंतर्गत सजवलेलं मन जसंच्या तसं परत स्वामींची भेट होईपर्यंत ठेवण्याचं पण आपण मात्र तसं ठेवत नाही पुन्हा मात्र ते सगळं विस्कळीत झालेलं स्वरूप घेऊन स्वामींच्या चरणाशी येतो आणि स्वामींना सांगतो की आता हे सगळं विस्कटलेलं आहे आता आम्हाला परत घडी घालून द्या परंतु ह्या शिबिराची एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल अनेक संतांचे असे आशीर्वाद या शिबिराला लाभलेले आहेत तेव्हा आपण सर्वांनी अशी स्वामींच्या चरणी एक स्वामींची जशी इच्छा आहे आपण व्हावं आपण बनावं तसंच आपण बनूया असं आश्वासन स्वामींना मी देते आणि त्यांच्या चरणी एक प्रार्थना समर्पित करावीशी वाटते म्हणून ती प्रार्थना करते आणि ही अंतर्गत व्यवस्था सांभाळणारे स्वामी एकटेच आहेत त्यामुळे त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर आपण ताण देत असतो तर तो थोडासा हलका व्हावा अशी मनाची इच्छा आहे पण त्यांनी सांगितलंय त्या मार्गावर चालण्याची मनाची तयारी आपण सगळ्यांनी करायची आहे कशी करू प्रार्थना देवा कशी करू प्रार्थना फुले वाहू का फळे देऊ का फुले वाहू का फळे देऊ का नेसवू वस्त्रे तुला देवा नेसवू वस्त्रे तुला मी देवा कशी करू प्रार्थना देवा कशी करू प्रार्थना अलंकार मी तुला देऊ का अलंकार मी तुला देऊ का मुकुट श्री मी तुझा ठेऊ का मुकुट श्री मी तुझा ठेऊ का चंदन लावू तुला देवा चंदन लावू तुला मी देवा कशी करू प्रार्थना देवा, कशी करू प्रार्थना, भजन करूनी स्तुति करू का, भजन करूनी स्तुति करू का, भक्ति रसाने नाव घालू का, भक्ति रसाने नाव घालू का, हे नरुचेल तुला देवा, हे नरुचेल तुला देवा, कशी करू प्रार्थना देवा, कशी करू प्रार्थना, जप करू का तप करू का, जप करू का तप करू का, यज्ञ ही करू सांगना देवा, यज्ञ ही करू सांगना मी देवा, कशी करू प्रार्थना देवा, कशी करू प्रार्थना, काय करावे काही कळेना, काय करावे काही कळेना, शरण मियाले तुला देवा, शरण मियाले तुला मी देवा, सामावून घे मला देवा, सामावून घे मला, अशी मी करते तुझी प्रार्थना देवा, करते तुझी प्रार्थना देवा, करते तुझी प्रार्थना।
इस प्रार्थना में हम अपने भी एक शब्द जोड़ देते हैं कि स्वामी जी की सद्गुरु की इच्छा में अपनी इच्छा मिलाना तो मन समर्पित होगा। अगला अभिप्राय हम सुनेंगे पावस के पास दूरले गांव के एक ज्येष्ठ साधक सद्भक्त श्री सुभाष पोपकरण से। पंढरीनाथ महाराजाय नमः। ओम स्वरूपानंद महाराजाय नमः। ओम मकरंदनाथ महाराजाय नमः। ओम माधवनाथ महाराजाय नमः। परब्रह्म पंढरीनाथांच्या या पावन भूमीत सर्व संत मंडळींच्या मंगलमय सानिध्यात त्यांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण सुषुम्नात होत आहोत। जगद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक प्रभू त्यांचे सद्गुरु निवृत्तीनाथांकडे विनवणी केली, पसायदान केले, आपल्या सर्वांसाठी त्यांनी पसायदान मागितले, त्यामध्ये वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता, या पंक्ती आल्या आहेत। जगद्गुरु ज्ञानोबांचे मागणे त्यांच्या सद्गुरूंनी त्वरित स्वीकारले, त्याची प्रचिती आपल्याला या आनंद यात्रेत पहिल्याच दिवशी आली। त्यावेळी संतांची मांदियाळी आपण या भूतलावर अवतरली होती, ती पाहिली, अनुभवली व आजही अनुभवत आहोत। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही संत मंडळी आपल्याला पुन्हा पुन्हा भेटोत, आपणाला स्वामीजींच्या कृपेने आनंद यात्रा दर तीन वर्षानंतर चौथ्या वर्षी परत परत आपल्या वाटणीला येते आणि ही संत मंडळी आपल्याला पुन्हा पुन्हा भेटतात, कारण आपल्याला आपण ज्या गोष्टी शिकतो त्याचं विस्मरण होत असतं, म्हणून ही मांदियाळी आपल्याला भेटते आणि अशीच ही आपल्याला स्वामीजींच्या कृपेने भेटत राहो. त्यानंतर आपण सर्वजण आपल्या नातसंप्रदायांच्या सर्व पुरसुरींचं चरित्र श्रवण केलं. मग तीही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनान गहिनीनाथा ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसरा झालाजी आमुते. आता हा बोधाचा संसरा जो आपल्याला झाला तो स्वामीजींच्यामुळे झाला आणि आत्ताही होत आहे. या हे आपलं परमभाग्य आहे. आपण आपल्या सर्व पुरसुरींचे श्रवण केले, त्यांचा उपयोग आपल्याला आपल्या जीवनात निश्चितच होईल आणि होणारही आहे, कारण संसारामध्ये सुख आहे दुःख आहे. प्रभू रामचंद्रांना सुद्धा दुःख भोगावं लागलं, एकनाथ महाराजांना दुःख भोगावं लागलं आपल्याला माहिती आहे. तर हे दुःख आणि सुखही आपण कसं सहन करायचं, दुःख तर सहन करायला लागतं सुखही सहन करायला लागतं ही आपल्याला माहिती आहे. ते कसं करावं ह्या पूर्वसुरींच्या चरित्रावरून आपल्याला समजतं आणि त्याप्रमाणे आपण आपली साधना करणं आवश्यक आहे हेही लक्षात येतं. आपलं जीवन म्हणजे लहान तळ्यातल्या पाण्यासारखं आहे. या तळ्यामध्ये आपल्या या जीवनरूपी तळ्यामध्ये माधवनाथांच्या रूपाने एक ज्ञानाचा झरा आला आणि आपलं तळ दुथडी भरून व्हायला लागलं. हे दुथडून वाहणारं तळ हळूहळू ओहळामध्ये गेलं, ओहळाच्या रूपामध्ये आलं. या ओहळामध्ये मकरनाथांसारखा नवीन आणि एक ज्ञानाचा झरा आपल्याला मिळाला आणि मग ते नदीरूप झालं आणि आता गंगारूप होतंय आणि या संतांच्या मांदियाळीत आल्यानंतर ते आता सागरूप होईल यात शंका नाही असं मला वाटतंय. आपल्याला या आनंद यात्रेने बरंच काही दिले आहे. मागच्या आनंद यात्रेत आपल्याला मिळाली शिदोरी अजूनही आहे, कारण ती न संपणारी आहे तर ती वृद्धिंगतच होणारी आहे, त्यामध्ये आज आणखी भर पडत आहे. आपली ही सर्व व्यवस्था आनंद यात्रेची फार उत्तम प्रकारे झाली आहे. विशेषत आपले भोजनाची व्यवस्था इतकी सुंदर झाली आहे हे आपण सर्वांना माहीत आहे. याचं कारण आपल्याला आपल्या घरची आठवण आलेली दिसत नाही जेवणाची, ह्याच्यावरून ते समजतं की किती जेवण चांगलं आहे, घरच्यासारखं जेवण आहे. महिला वर्ग म्हणत असेल आम्हाला भाजी का चिरायचं पण कारण नाही, तांदूळ निवडण्याचं नाही. तरी पुरुष मंडळी म्हणत असेल बाजारातून काही गोष्ट आणण्याची आम्हाला गरज भासली नाही, आम्हाला आयतं जेवण मिळतंय आणि साधना करायला मिळतंय ही चांगली गोष्ट आहे. या भोजन व्यवस्थेमध्ये जी व्यवस्थितपणा आहे, जो नेटनेटकेपणा आहे, तो पण दिसण्यासारखा आहे. आपण साधना करतो आहोत, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून आपण त्याचा आस्वाद घेत आहोत, अन्न नाश करीत नाही आहोत हे सर्व आपल्याला तिथे दिसतंय. अशी भोजन व्यवस्था फार उत्तम झाली आणि ते करणारी विशेष म्हणजे एकच गोष्ट राहिली, टाइम संपलाय म्हणून सांगतायत मला परत परत. एकच गोष्ट राहिली की ही भोजन व्यवस्था सांभाळणारे आपले सर्व साधक मंडळी आहेत, त्यांची नावं सर्वांची घ्यायला वेळ नाहीये. ही साधक मंडळी आपल्यासाठी त्याग करता आहेत हे लक्षात घ्या, कारण त्यांना आनंद यात्रेचा आस्वाद डोळ्याने कानाने ते घेत असतील कदाचित, पण डोळ्याने त्यांना घेता येत नाहीये. हा त्यांनी सर्वांनी त्यांनी आपणासाठी त्याग केलेला आहे. ही पण त्यांची साधनाच आहे. ते सद्गुरूंनी दिलेले कार्य म्हणून आपलं काम करतायत. तसंच आपण आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंनी दिलेले कार्य आपण करूया, स्वामीजींनी आपल्याला शिकवलेली साधना आपण करूया आणि आपलं जीवन उत्तंग बनवूया. हरिहरी. भजन के साथ भोजन भी काफी इम्पोर्टेंट है ऐसा लग रहा है. थोड़ा उस व्यवस्था में दो व्यक्ति का और सत्कार करने वाले हैं अभी हम. त्याग जब शब्द उच्चारा अभी पोतकर सुभाष पोतकर जी ने, उस विषय में आपको एक बात बताऊं कि आरती और अमित पुरंदरे बॉर्डर पे हैं, वो पुणे वाले भी हैं और पंढरपुर वाले भी हैं. पर कुछ दिन पहले ही अमित के पिताजी का देहांत हुआ. बिल्कुल ऐसा लगा नहीं कि उस व्यवस्था में कहीं उसकी ओर से कोई कमी है. आइए उन दोनों का सत्कार स्वामी जी के हाथों करें. सद्भक्त सो आरती दो शब्द कहना चाहेंगे. वाना उत्पाद जी उनके काका है, सही है ना?
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आता मी सत्कार म्हणणार नाही, माहेरचा आहेर म्हणेन. आईला जसं कौतुक असतं लेकीने आपल्या घरी काम केल्याचं, जाताना जशी आई ओटी भरते तसा हा माझ्याच माहेरी माझ्या स्वामीजींनी केलेला माझा माहेरचा आहेर. पण स्वामीजी खरंच यात आम्ही काहीच केलं नाही, हे सगळं तुम्हीच केलंय. हे सगळं जे झालं तुमच्याच कृपेने, कारण खरंच आम्ही काही नाही. एक दोन चार मकरांना फोन सोडले तर आमचं यात काहीही श्रेय नाही. अशीच तुमची कृपा राहावी सगळ्यांची, असा आशीर्वाद मागते.
या अभिप्राय व्यक्त करणे जो एक एक करके आ रहे हैं, मुझे एक बड़ा ही कष्टदायी काम करना पड़ता है. समय की मर्यादा में वो बोले उसके लिए कुछ कुछ करना पड़ता है. आगे के वक्ताओं ने कृपया करके इसका ध्यान रखें. अगला अभिप्राय व्यक्त करेंगी पुष्पा. सद्भक्त पुष्पाताई जवळेकर बारामती के वे एक ज्येष्ठ साधिका है.
शांतम प्रशांतम महनीय दिव्यम आनंदकंदम परमं पवित्रम ब्रह्मानुभावसितं प्रेममूर्तिं श्री माधवनाथ नाम स्वगुरुं भजेह. ज्या सुखा कारणे देववेडावला, वैकुंठ सोडनी या मंडपी स्थिरावला. गेले चार दिवस हा देव दुर्लभ सोहळा आपण भाग्यानं आपल्या अनुभवतोय. पंढरीसी जाता सुख वाटे जीवा म्हणून निघालो आलो, नव्हे आता परतीच निघालो. निरोपाचा समय आला आपल्या समारोपासाठी. निरोप देण्यासाठी पंढरपूरचे भागवताचार्य वाना उत्पत सर आले, स्वागतालाही आले होते, आता निरोप देण्यासाठी आले. चार दिवसाच्या शिबिराचा सारा वृत्तांत आपण साऱ्यांनी एकमेकांना विचारला, न विचारताही सांगता आला. काय कशी व्यवस्था होती? वाच्या पुढे दुसरा शब्द नव्हता. उत्पत सरांच्या दिशेने जरी पाहिलं तरी ते सांगतील त्यांच्या नावातच आहे वा. तेव्हा हा वा म्हणत हा अतिशय सुंदर सुखसोहळा आपण अनुभवला. आणि आम्ही सरांच्याकडे बघूनच म्हणू लागलो आता परतायचं का आम्ही? तर ते म्हणाले नाही नाही जायचं नाही. हा आता ते म्हणतात ते साक्षात रुक्मिणी मातेचं मनोगत आहे आणि त्यावर पांडुरंगाची मोहर आहे, म्हणजे ते नक्की असणार नाही का? मग ठरवा बुवा तुम्हीच आता, जायचं का राहायचं आपण मनानं तर इथं नक्कीच रेंगाळणार आहोत. रविवारची दुपारची वेळ होती, उद्घाटन सोहळा झाला, केवढं रमणीय वातावरण होतं, काय ते दृश्य होतं. देगलूरकर घराण्याची सारी परंपरा तिथे विराजमान झालेली होती. अंमळनेरकर घराण्याची मिराशे सांभाळणारे अंमळनेरकर महाराज त्या ठाई आले होते. करवर पीठाचे शंकराचार्य, साऱ्या संतांची मांदियाळी जणू काही अवतीर्ण झाली होती. स्वामी मकरंदनाथांना थोरल्या स्वामींच्या नंतर एवढे पूजनीय पाद्यपूजन लाभले नव्हते. ते लाभल्यानं अत्यंत आनंदाने सद्गदित झालेले स्वामी आणि पुढ्यात कंठी प्रेमदाटे नयनी नीर लोटे असे साक्षात पांडुरंग उभे होते. खरोखरच स्वर्गीचे अमर इच्छिता की रेवा, मृत्यू लोके व्हावा जन्म अम्मा. कारण का तर ह्या दृश्याचे साक्षीदार होण्यासाठी जणू काही ही अहम अहमिका. इथे सारे संप्रदाय जणू अवतरलेले होते. या शिबिरामध्ये मी एक एक दृश्य पाहत होते कारण मी पहिल्यांदाच आलेले निवासी. चार दिवसांचं शिबिर मी अनुभवलेले. जेव्हा प्रातःकाळी उठून ही सगळी तरुण मंडळी जात होती तेव्हा मला सारखं दृश्य आठवत होतं की सद्यस्थितीमध्ये रस्त्यावरून जात असताना हे पाय थिरकत आहेत, तोल ढासळलेला जातोय, कुणीतरी धरून न्यावं लागतंय, अशी तरुणाई आपल्याला जागोजागी दिसते आहे. नसेल तर समजा अत्यंत साखर झोपेमध्ये सकाळच्या वेळी पहुडलेली ही मंडळी, असं असताना सुद्धा या पार्श्वभूमीवरती उद्याच्या सात्विक आणि सुंदर जीवनाचे शिल्पकार सकाळी मात्र प्रातस्मरण करत नगर संकीर्तनासाठी पंढरपूरच्या दिशेनं जेव्हा जात होते मंदिराच्या भोवती, तेव्हा खरोखर त्या पंढरपूरच्या ज्या लोकांनी हे अत्यंत स्तिमित करून सोडणारं दृश्य आपल्या तरुणाईंचं पाहिलेलं असेल. तिथून आल्यानंतर आपण ज्या मंडपात विराजमान होत होतो तेव्हा मला असं जाणवत होतं की अत्यंत अंतर्मुख होऊन ध्यानात रमलेलं हे सुंदर दृश्य. परवा पंकज काका, मिलिंद काका सांगत होते, मिलिंद दादा सांगत होते की केवळ हा सोहळा इथे दिसतोय आपल्याला, अत्यंत अपूर्व दृष्ट. एखाद्या एवढ्या संख्येनं सकाळच्या पवित्रच्या वेळी ध्यानमग्न झालेली ही सुशिक्षित तरुण पिढी पाहून साऱ्यांनाच स्वामींच्या भाग्याचा हिवा वाटतो. आपल्याला आठवत असेल एसपी कॉलेजच्या प्रांगणामध्ये आपण ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण केलं होतं. तिथे सारे अध्वर्यु साऱ्या संप्रदायाचे आले होते. त्या सगळ्यांनी आपल्या मनोगतामध्ये स्वामींनी केलेल्या ह्या अथक प्रयत्नांचं कौतुक केलं होतं आणि हेच कौतुक आज स्वामीजींच्या भाग्यानं त्यांनाही लाभलेलं आहे. आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य जर बघू लागलो आपण तर असं लक्षात येईल की मोठ्या स्वामींनी अत्यंत उदार हस्ताने जे प्रेमाचं वितरण आपल्या दिशेनं केलं होतं, आपुलेने गुणे परावयाचे गुणे फेडूनही पाहणे तयाकडे. खरोखर व्यासंग निरूपण प्रवचन हा नंतरचा भाग आहे. मला आठवतं की आम्ही अनुग्रह घेतला तेव्हा 15 दिवसापेक्षा एकही दिवस स्वामीजींचा विरह सहन होत नसे. पुण्याच्या दिशेनं आम्ही झेप घेत होतो. जो जाई एक वार तो विसरे घरदार, अशा स्वामींच्या प्रेमाचंही सामर्थ्य होतं. तिथे स्वामींचा हा प्रेमाचा दरबार भरलेला असायचा. मकरंदनाथांचंही तसंच आहे. खरोखर या चार दिवसांमध्ये जर सारी व्यवस्थापन पाहिली तर एखादं लग्न असेल, एखादा समारंभ असेल, तो सगळं पार पाडताना आपण किती अवघडलेले असतो, किती त्रासलेले असतो, किती कंटाळलेले असतो. सारेजण विचारत होते काय व्यवस्था आहे ना, चांगली जेवण चांगलं आहे ना. ह्या चार दिवसांमध्ये आपले सगळ्यांचं करताना अहम अहमिकेने हे सगळे स्वयंसेवक जे होते ते जास्तीत जास्त आनंद देण्याचा आणि आनंदाने स्वागत करण्याचा प्रयत्न करत होते. एवढ्या संख्येने आपण असून सुद्धा मला आश्चर्य वाटतं की चहा होती, कॉफी होती, दूध होती, नाही बिस्किट हवे का तुम्हाला, केवढी बर्दास्त हो आमची. असं शिबिर खरोखर या पंढरीच्या प्रांगणामध्ये, जसं काल चैतन्य महाराज म्हणाले की या मठाचं वैशिष्ट्यच असे, कुठलीही अव्यवस्था असेल तर तीही झाडली जाईल इतक्या सुंदर प्रांगणात. बरं का सर, मी पूर्वी पंढरपूरला आले होते पण अशी व्यवस्था मी पण माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पाहिलेली. या व्यासपीठावरती येऊन बोलणारे जे जाऱ्या संप्रदायाचे आध्वरी होते त्यांना वाटणार स्वामीजींच्या विषयीचं जे प्रेम होतं ते आपल्याला स्तिमित करून सोडणार होतं. आणि पुण्यामध्ये एवढं प्रेम, एवढं स्वागत, एवढं कौतुक सारे करत असताना सुद्धा स्वामींची स्वाभाविक नम्रता मात्र त्यांचा अंतःकरण भरून भरून येत होती. या मंडपामध्ये शब्द, सूर, ताल, लय या साऱ्यांचं तांडव चाललं होतं. स्वामीजींचं आणि मोठ्या स्वामीजींचंही निरूपण ऐकताना ज्या मोरोपंतांच्या बारामतीत मी राहते त्या मोरोपंतांचा किस्सा मला नेहमी आठवतो. ते बसलेले आहेत, लिहित आहेत, त्यांचे एक मित्र आले, त्यांच्या समवेत एक दुसरे त्यांचे मित्र होते, दोघे समोर बसले होते, मोरोपंत लिहित होते आणि मोरोपंत लिहित असताना हातानं असे हात वारे करत होते जसे स्वामींचे आपण नित्य पाहतो. दोन्ही स्वामींचे, मोठ्या स्वामींचे अनुभवले आपण यांचेही. आणि जे नेहमी येणारे मित्र होते त्यांनाही माहीत होतं पण दुसरे असं बघत होते निरीक्षण करून आणि ते म्हणाले हे मोरोपंत असं का करताहेत. तेव्हा ते म्हणाले अहो इतकी शब्दांची दाटी आहे, प्रत्येक जण म्हणतोय मला घ्या मला घ्या मला घ्या, म्हणून ते काही नाही म्हणतात या, काही नाही म्हणतात थोडे थांबा नंतर मग तुम्हाला. स्वामीजी तर कधी कधी एवढा मोठा पॉज घेतात की मला वाटतं जो शेवटी असतो ना तो सुद्धा पुढे येऊन पोहोचतो आणि स्वामीजींच्या पुढ्यामध्ये विराजमान झालेला असतो. हे सगळं पाहत असताना हा आगळा उपक्रम, स्वामीजींचं निरूपण, हे सगळंच जर पाहिलं तर खरोखर असं वाटतं की पूर्वसुरींचं अनुभव चरित्र आणि लीलाचरित्र आपण जे गेले दोन दिवस ऐकलं त्यानं मीही खूप स्तिमित झाले. जेव्हा जेव्हा आपण ही परंपरा वाचत असतो ऐकत असतो पण खऱ्या अर्थानं ते चरित्र ज्यांनी स्वतः ते अनुभवलं ज्यांच्या वाट्याला ते आलं ज्यांच्या सान्निध्यात ते लाभलं त्यांच्या मुखातून ऐकणं हा एक वेगळा योग असतो. हे दिव्य चरित्र आपण जेव्हा चैतन्य महाराजांच्याकडनं ऐकलं आणि मग मला असं जाणवलं की सर्वत्र वाणी एक आणि आचरण वेगळं हा भ्रष्टाचाराच्या निमित्तानं आपण अनुभवलेला भाग आहे. सर्वत्र असं दिसतं की बोलतात एक आणि करतात एक पण बोलण्यासारखे चालणे स्वय करुणी बोलणे तयांची वचने मानिती जनी हा एक मोठा साक्षात्कार आम्हाला मोठ्या स्वामीजींच्याकडे झाला. जसं बोलणं होतं ना तसंच त्यांचं आचरण होतं. जी जी मंडळी तरुण जातात आणि त्यांना जेव्हा असं दृश्य दिसतं तेव्हा ते विमनस्क होतात निराश होतात आणि आपल्याला या ठिकाणी जायचंच नाही असं जाणून त्यांना वाटतं. या पार्श्वभूमीवरती चैतन्य महाराजांनी गुंडा महाराजांचं चरित्र सांगत असताना आपल्याला जो किस्सा सांगितला तो खरोखरीच मनाला भावून गेला असं वाटलं की ह्या आपल्या सगळ्या संप्रदायामध्ये जणू काही एक सुंदर व्रतस्थानी अनुसरलेले आणि हा त्यांच्या जीवनाचा एक सुंदर वस्तुपाठ आहे. एकच छोटीशी गोष्ट फक्त मला आठवते. आपल्या संप्रदायाचं भाग्य साऱ्यांनी सांगितलं वेळ फार अल्प आहे पण मी आता कुणाकडेही पाहणार नाहीये. ही गोष्ट ऐकत असताना मी फक्त सांगणार आहे की अत्यंत एक दरिद्री माणूस होता विमनस्क झालेला होता आत्महत्या करण्याच्या मनस्थितीमध्ये होता. तो निघाला होता नदीवरती पूल होता त्या काठावरती एक साधू होते त्यांच्यापर्यंत तो गेला. आत्महत्या करण्यासाठी निघालेला असल्यामुळे चेहऱ्यावर नैराश्य होतं. त्या स्वामींनी ते जाणलं आणि त्याला असं विचारलं अरे तू इतका खिन्न का आहे स्वामीजी माझ्याजवळ कसलंही धन नाहीये मग तू आत्महत्या करू नको मी तुला एक शंख देतो हा शंख जो आहे तो घरी ने त्याचं पूजन कर मनोभावे त्या शंखाला विनंती कर आणि सांग शंखोबा मला काय पाहिजे असं म्हटल्याबरोबर तो शंख तुला ते देईल. त्याला इतका आनंद झाला आत्महत्येचं मळब निघून गेलं. तो शंख घेतला निघाला घर लांब होतं वाटेमध्ये एक लांबच्या नात्याची मावशी होती तिच्या घरी तो विराजमान झाला आणि त्या ठिकाणी राहिला. रात्र झाली होती रात्री झोपला मावशीला सारा वृत्तांत सांगितला. मावशीच्या मनामध्ये इतके लोभ सुटला तिनं सांगितलं इतका जर मौल्यवान शंख असेल तर इकडे तिकडे टाकू नको मी देव्हाऱ्यामध्ये ठेवून देते सकाळी तुला देते तू निघून घेऊन जा. यानं सांगितलं तो शंख घेतला तिनं देव्हाऱ्यात ठेवला. सकाळी हा उठला सगळा शंख घेऊन घरी गेला. घरी गेल्यानंतर शंखाची पूजा केली विनंती केली शंखोबा 100 रुपये द्या चांदीचे सगळे निखर रुपये साधूंनी काढून दाखवले होते पण याच्या शंखातून काहीच येईना याला काही कळेना हा पुन्हा जो आहे तो विमनस्क झाला पुन्हा साधूंना भेटायला गेला. वेळ नसल्यामुळे मी खूप उडत उडत सांगणार आहे आणि साधूंपर्यंत तो गेल्यानंतर त्यांनी सांगितलं असं होणार नाही हा मंत्रून दिलेला शंख आहे तू कुठे वाटेमध्ये होतास ते मला सांग. त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला मग ते म्हणाले हा शंख बदलला गेलाय आता मी तुला दुसरा शंख देतो हा शंख काहीच देणार नाही पण शंखोबा 100 रुपये द्या तो म्हणेल 200 रुपये घ्या हा शंख तुला मी देऊन जातो. तो शंख घेतला मावशीकडे मागच्याप्रमाणे गेला तो शंख ठेवला मावशीला सांगितलं पूर्वीच्या शंखापेक्षा शक्तिमान इंग्लिश शब्द वापरायचा नाही पॉवरफुल असणारा हा शंख आहे आणि म्हणून तुला देतो. तो शंख घेतला आणि त्या शंखाची पूजा केली त्या मावशीकडे ते ठेवला आणि सांगितलं हा शंख आता घे हा शंख खूप चांगला आहे. तिला लोभ सुटलेला होता तो काही बोलला नाही हा शंख ठेवला पहिला शंख तिनं त्याला देऊन टाकला आणि हा शंख तो घेऊन गेला. पहिला शंख जो होता तो म्हटल्यानंतर शंखोबा 100 रुपये द्या शंख जो आहे तो 100 रुपयांचं दान करत असे. दुसऱ्या शंखाला शंखोबा 100 रुपये द्या 200 रुपये घ्या नुसतंच बोलणं होत असे. आम्हाला बोलके शंख नाही तर खळखळखळ चांदीचे रुपये देणारे शंख जर लाभले असतील तर आम्ही इतरत्र जाण्याचं काय कारण आहे कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी जाण्याची आम्हाला कधी प्रवृत्ती होणार नाही. आता कालचा दिंडी सोहळा पाहिला नवीनजींना एक कल्पना सुचली मला दुसरी सुचली बरं का रविवारी आपण सगळे या व्यासपीठावरती बघत होतो ही संतांची मांदी आई जमली होती इतक्या आनंदामध्ये आपण होतो स्वामींचा चेहरा तर इतका खुलून गेला तर मी कधीच पाहिला नाही पूर्वी बरं का. आणि हे सगळं वृत्त पाहत असताना एक थोडी झिमझिम आली मला असं वाटतं आता पाऊस येणार आपण इतका कडेकोट बंदोबस्त केल्यामुळे त्या पर्जन्य राजाला निराश व्हावं लागलं थोडासा शिंतोडा आला तो बिचारा निघून गेला. काल दिंडीच्या सोहळ्याचा त्यांनी बरोबर प्रसंग साधला आणि तो असं म्हणाला एवढ्या लांबून लांबून दिंडीनं ही सगळी मंडळी येतात ना तुम्ही चाललेले आहात आपण गेलो भगवंताच्या दिशेने राऊळाभोवती नाचू लागलो आणि त्याला इतका आनंद झाला तो इतक्या वेगानं बरसला आणि तो म्हणाला आता तुमच्याबरोबर मी सुस्नात होणार आता कुठलंही कंपाऊंड नाही मंडप नाही पत्रे नाही काही बंधन नाही आता तुम्ही भिजा आणि मी तुमच्या समवेत येतो. आणि म्हणून स्वामीजींच्या समवेत आम्ही सारे सुस्नात झालो. आमच्या बारामतीचे सगळे साधक सुस्नात होऊन 3 तास त्याच कपड्यानिशी बसून बारामतीला गेले. हा अत्यंत सुखसोहळा आपण अनुभवला. खरं म्हणजे मला कळत नाही असं जर मनोगत सांगायचं असेल तर 4 मिनिटात कसं काय सर बोलणार हो पण ही एक शिक्षा मी अनुभवली या सगळ्या सोहळ्यात फक्त बरं का म्हणजे खूप खूप दाटलेलं आहे उरी आणि ते सारं घेऊन शिवाय निरोप घेऊन जायचं हो ही सोपी गोष्ट नाही पण मला एवढं समजतं की मालूम प्राप्त की मला ग्रीकी समीर न मिली वा न मिली क्या मालूम तालपी कठोर प्रहार है कोमल तनु झिली वाझिली अब तो सत्संग शिविर चलो क्या मालूम ए जिंदगी फिर मिली वा न मिली। या दिशेने या मला खात्री पुढल्या चार वर्षांनी सुद्धा मी निश्चित येण्याचा प्रयत्न करीन। ही भावे पुष्पांजली अत्यंत अल्प वेळ दिल्यामुळे स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आपली रजा घेते।
एक राज की बात बताना चाहूंगा कि दो दिन से पुष्पाताई को मैं पटाने की कोशिश कर रहा था। ठाकरे साहब द्वारा दिया हुआ 50 लोगों वाला एक हॉल भी उन्हें दिया इस उम्मीद से कि 3-4 मिनट में बात बन जाएगी। क्षमा चाहूंगा। इसके बाद निवास व्यवस्था पर काफी बातचीत चल रही है। कल चैतन्य महाराज ने भी कहा कि गजानन महाराज मठ की ये जो निवास व्यवस्था है जब देखो स्वच्छता कार्यक्रम चल ही रहा होता है उनके सेवकों की ओर से, सारी अव्यवस्था को भी झाड़ने का काम वो करते हैं, ऐसा कल चैतन्य महाराज ने बताया। और स्वामी जी आपने भी एक बात बताई थी, उदारता और काटेकोरपना। ठाकरे साहब के पास किसी भी काम से जाए हमारा शब्द पूरा होने के पहले होइल, परंतु वाना जी परंतु नियम के बाहर जाकर नहीं। वो रहे यहां पर या किसी काम से बाहर जाए, प्रत्येक सेवक उदारता पर काटेकोरपना। ठाकरे जी से विनती करूंगा कि वे स्वामी जी से अपना सत्कार स्वीकार करें। ठाकरे जी से और एक विनती करेंगे कि वो शेगांव एक निवेदन भेजें कि यहां बिल्डिंग्स की संख्या बढ़ाई जाए। अभिप्राय की श्रृंखला में हम अगला विनती करते हैं सद्भक्त श्री दादा मोरे जी से।
श्री राम स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी उत्पाद जी, पंढरनाथाचे वास्तव्य असलेल्या पावन नगरीमध्ये 4 वर्षानंतर हा आपण 4 दिवसाचा भक्ती सोहळा आज साजरा करतोय आणि त्याच्या सांगता समारंभ होत आहे। खरोखर या भक्ती सोहळ्यामध्ये न्हावून निघालेलो आहोत। मी माझ्या उद्योग व्यवसायामधले हे 4 दिवस काढले आणि खरोखर अगदी मनापासूनच हा आनंद लुटला। आणि खरोखर व्यवसायामध्ये जर राहायचं असेल किंवा नोकरी व्यवसायात जरी राहायचं असेल तरी ही साधना फार आवश्यक आहे ही मला प्रखरतेने जाणवते। कालच दिंडी आपण दिंडी यात्रेमध्ये सोहळा आनंदवला। पंढरनाथाच्या कृपेने हा वरुणराजाचा वर्षा होऊन अगदी गेले कित्येक वर्षामध्ये भिजलो नसल किंवा असा पाऊस पाहिला नसल इतका पावसामध्ये न्हावून निघालो। आणि हे बाह्य जे शरीर आहे ते शुद्ध झालेलं आहे आणि हा नाथ संप्रदाय स्वामी मकरंदनाथांच्या मार्फत हे अंतर्मन पण शुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे। नाथ संप्रदायाची ही जी गुरु शिष्याची परंपरा आदिनाथापासून चालत आलेली आहे आणि त्याचं वर्णन अगदी अर्पणाताई त्यानंतर स्वामीजी जयवंत देसाई हे प्रत्येकाने आपापल्या गुरुची चांगल्या रीतीने आणि गुरु परंपरेची सविस्तर माहिती दिली त्यामुळे आम्हाला हा जो गुरु शिष्य परंपरेचा सोहळा अगदी जवळून समजला. त्यामध्ये गुंडा महाराजांचे वंशज स्वामी चैतन्य महाराज यांनी तर खूपच अगदी आपले डोळे उघडलेले आहेत आणि जीवनकाल हा मर्यादित असतो पण चरित्र हे अमर्यादित असतं हे त्यांच्या विद्वत्तेचं दर्शन करून आज आपल्याला सगळ्यांना आंदोलन. परंतु त्यांनी त्याचबरोबर जाता जाता आपल्या सर्वांवरती एक फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे की मी जे सांगतो ते आचरणात आणा. आचरणात आणता वेळेला हे जे आपल्याकडे जे सद्गुरू संस्कार करतात त्याचं आचरणात जर आपण आणलं तर ही जीवनाचा भवसागर पार करायला हा आपल्याला म्हणजे नक्कीच आपण यशस्वी होऊ आणि फार अत्यंत आनंदाने आणि सुखाने हा भवसागर पार करता येईल. यासाठी मला एक उदाहरण आठवतं की गावोगाव बसतील अशी ही जहाजाची जे आकारमान आहे त्याचं जे डायरेक्शन देणारं जे स्टेअरिंग आहे कॅप्टनच्या हातामध्ये ते फक्त 2 फूट डायमीटरचं असतं आणि ते डायरेक्शन देत असतं. आपण इकडनं गेल्यानंतर आपण संसारात परत विलीन होणार आहोत. ते वातावरण परत आपल्याला सुरू होणार आहे आणि प्रत्येकाचं एक वलय आहे. त्या वलयामध्ये आम्ही उद्योग व्यवसाय नोकरी वगैरे करत असतो नातेसंबंध आहेत कुटुंब आहे असं मोठं वलय हे मोठं जहाज प्रत्येकजण चालवत असतो. त्या जहाजाचं जर खरंच जर केंद्रबिंदू जर पाहिला तर मला जहाजाचं जे स्टेअरिंग आहे त्याप्रमाणे आपली जिव्हा आहे असं मला वाटतं. ह्या जिव्हेवरती हा ताबा मिळवण्यासाठी साधू संत आपल्याला खूप काय आपल्याला सांगत आहेत आणि त्याचं जर आपण ह्याच्या आचरणामध्ये जर आणलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि हे शिबिर अत्यंत लाभदायक झालं असं मी सांगून मी माझे 2 शब्द संपवतो.
अगला अभिप्राय जुन्नर के ज्येष्ठ साधिका सद्भक्त डॉक्टर उषाताई मोडक यांचे सुने.
परमहंस स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आनंद यात्रेतला प्रत्येक क्षण आपणास आनंदाचे डोही आनंद तरंग हीच प्रचिती देत आहे. आतापर्यंत सर्वांनी सांगितलं त्यात काहीही शंका नाही. अत्यंत उत्तम नियोजन शिस्तबद्ध कार्यपद्धती पराकोटीचा सेवाभाव आणि महत्वाचं म्हणजे सद्गुरूंच्या वरचं अपार प्रेम निष्ठा आणि ते व्यक्त करण्यासाठीची कार्यप्रवणता. मला जे काही भावलं ते म्हणजे 4 दिवस सद्गुरूंचा संवास त्यांचं अंतर्बाह्य दर्शन त्यांचा चरणस्पर्श आणि त्यांच्या संवासामध्ये केलेलं ध्यान हे तर आहेच. पण 3-4 दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमाचा आढावा घेताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे परमपूज्य स्वामींचे अभंग वाचन आणि गायन. काही अभंग सद्गुरूंनी सहस्फूर्त आणि आवेगाने सद्गदित कंठाने जे गायले ते अभंग ती अभंग वाणी ही परतत्व स्पर्शित होती. आणि ज्यांनी आळंदी ते पंढरपूर पायी वारी केलेली आहे त्यांना माहिती आहे की अभंग गात गात वारकरी आळंदी ते पंढरपूर हा शेकडो मैलांचा प्रवास पायी प्रवास सुखेनैव करतात. नव्हे तर त्या अभंगवाणीत अशी एक दुर्दम्य शक्ती आहे की भक्तिभावाने गायलेला अभंग भक्तिरस निर्माण करतो आणि तो गात्रा गात्रात ऊर्जा निर्माण करून हा विठ्ठल वेडा वारकरी अक्षरशः भावविभोर अवस्थेत नाचायला लागतो। सर्वांना विदित आहेच की संतांना देव मानण्याची वृत्ती पूर्वीपासूनच आहे, त्यामुळे संतवाणी म्हणजेच देववाणी, त्यामुळे अभंगवाणी खऱ्या अर्थाने अमरवाणी आहे। नामदेवाने तुकोबांनी तर केवळ अभंगच रचले, इतर प्रकारच्या ग्रंथरचनेकडे ते वळलेच नाहीत। अभंग तुकोबांचा आणि ओवी ज्ञानदेवांचे ज्ञानेशाचे हा भाव लोकमानसामध्ये दृढ झालेला आहे। ज्ञानदेवांचं पसायदान खरं करून दाखवण्याचं काम सर्व संतांच्या अभंगवाणीने केलं आहे। जनमानसाला सुसंस्कृत करणं, भक्ती प्रवण करून नरदेहाचं प्राप्तव्य अखेरीस ईश्वर प्राप्ती आहे हे पटवून देणं, हे काम अभंगाने केलेलं आहे। अभंग आणि कीर्तन हा एक अद्वैत आनंदाचा ठेवा आहे। कीर्तनाची सारी उभारणी मूळ अभंगावर निर्भर असते। विठ्ठल हे सर्व संतांचं आराध्य दैवत, उपास्य दैवत, महाराष्ट्राचे पवित्र तीर्थस्थान, संतांचं माहेर, भीमसेन जोशींचा माझे माहेर पंढरी हा अभंग म्हणजे हृदयाचा ठाव घेणारा अद्भुत चमत्कार आहे। अभंग हे स्वानुभवाचे बोल आहेत, ती सत्यवाणी आहे, संतांचे ते उत्स्फूर्त सहज उद्गार आहेत, उद्गीत आहेत। ज्ञानदेवाने तर घरोघरी आत्मसुखाची दिवाळी साजरी केली आहे आपल्या अभंगवाणीने। अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, ही आश्वासक वाणी आपल्याला जगण्याचं भान देते। आपण आनंदाने जीवन परिक्रमा करण्यास सिद्ध होतो। अभंग हे प्रासंगिक सहज उद्गार आहेत, जणू ती सुभाषित वजा अशी अत्यंत सुंदर आशयगर्भ वचनच आहेत। सर्व संतांचे प्रतिनिधी म्हणून वारकरी संप्रदायाने आणि सर्व संप्रदायाने ज्ञानबा तुकाराम ही बिरुदावली स्वीकारलेली आहे। अभंग वृत्तात मोजक्या शब्दात फार मोठा अर्थ, उपदेश, तत्वज्ञान सांगण्याचं सामर्थ्य संतांच्या वाणीमध्ये आहे। सूर्यबिंब पचके एवढे प्रकाश ब्रह्मांड थोकडे, तुकोबांच्या दोन ओळी उद्धृत करतीय, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, पुढे असं म्हटलंय तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा, पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे, साध कावळ्याचं ओरडणं पण तो शकून त्याचं निमित्त करून ज्ञानदेवानी एका विरहिणीची आर्तता किती मानवी स्वभाव सुलभतेने सांगितलेली आहे। उत्कटता, रसार्थता आणि अतिशय सुरेख असा हा अभंग आहे। तेव्हा अनेक अभंग असे सुरेख आहेत, घनु वाजे घुण घुणा, वारा वाजे ऋण झुणा, भवतारुको हा कान्हा बेगी भेटवा का, या अभंगात शेवटी बाप रुखमा देवीवरे विठ्ठले मजा ऐसे केले याचे अनुभवात्मक चित्रण त्यात ध्वनी आहे व्हॉइस, दर्शन आहे व्हिजन, स्पर्श आहे टच, अशी त्रिविध संवेदना याचे मनोहरी दर्शन घडवणारा हा अभंग आहे। माऊलींची काव्य प्रतिभा, उत्कृष्ट उपमा वैभव, प्रतिभा अनुभवाचे शब्दचित्र, भाव प्रतिमा, त्यांचं शब्द लावण्य हे सर्व अवर्णनीय आहे। ते भाषा प्रभुत्व आहेतच, पण अमृतालाही पैजा जिंकायला लावणारी त्यांची मराठी भाषा म्हणजे दैवी चमत्कार आहे। सद्गुरूंनी जे गायलेले अभंग आहेत ते रोज जवळजवळ म्हणजे आतापर्यंत 3 दिवसांमध्ये त्यांनी सावतामाळी, सेनानहवी, नामदेव महाराज अशा अनेक अभंग आणि त्याच्यामध्ये विशेषतः तुकोबा ज्ञानोबांचे अभंग जास्त उद्धृत केलेले आहेत। पांडुरंग कांती दिव्यतेज झळकती, रत्नशील रत्नकिळ फाकती प्रभा, अघणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथीची शोभा, हा जुन्या हस्तलिखितातील अभंग सकल संत गाथेमध्ये उद्धृत केलेला आहे। त्यात एका विरहिणीने केलेलं बहुतेक हे वर्णन असावं। त्यात नाट्य आहे, ते त्या विरहिणीचे मानसिक अवस्थेशी तो निगडीत आहे, ही तिची विलक्षण अनुभूती आहे। विठ्ठलाच्या अगणित तेजरूपाने आणि लावण्याने तिला वेधून घेतलं आहे। तो विठ्ठल तिच्याशी शब्देविण संवादू करीत आहे. दुजेविण अनुवादू सुरू आहे. बोलणे बोलता येत नाही. चारी वाणी खुंटलेल्या आहेत. तो स्वयंभू विठ्ठल त्याच्या चरणांना स्पर्श करताना पाया पडावे तर त्याचे पावले दिसत नाही. तो पांडुरंग उभा आहे पण सामोरा की पाठीमोरा ते कळत नाही. त्याला आलिंगन देण्यास आतुरलेल्या विरहिणीचे बाहू स्फुरत आहेत. परंतु आलिंगन द्यायला जावे तो तेथे नाही. माझीची मी एकले असे अद्भूत काहीतरी घडते. ती स्वतःकडे पाहते तर तीही अंतर्यामी पालटून गेलेली. हे नाट्य घडविणारा तो खिळिया आहे. हा अभंग म्हणजे एक उत्कृष्ट भाव प्रतिमा आहे. स्वामीजींनी ती अतिशय सुरेख गायलेली म्हटलेली आहे. त्याला आत्मतत्वाचा स्पर्शही आपल्याला जाणवलेला आहे. या अभंगामध्ये नाट्य आहे, चमत्कृती आहे, अद्भुताचे गडद रंग आहेत आणि या सर्वाभोवती वेढून राहिलेली आहे ती निस्सीम भक्ती. तो काही जो काही नवलाव घडतो त्यामुळे ती विरहिणी गोंधळून बावरून न जाता मनातनं मोहरून येते. जीवाशिवाचे ते ऐक्य, ते आत्म्याचं उदात्त ऐक्य असं आहे. पांडुरंग हे संतांचे वारकऱ्यांचे आराध्य दैवत आहे. ते सगुण साकार परब्रह्म, त्याची प्राप्ती हे जीवन साध्य आहे. हे सद्गुरूंनी आपल्या अभंग वाचनातनं गायनातनं आपल्याला अतिशय सुरख रीतीने समजावून दिलेलं आहे. ज्ञानदेवानी संतमंडळाच्या अत्युत्कट सगुण भक्तीला ज्ञानाचा डोळा दिला आणि संतमंडळाच्या भक्तिरसात ज्ञानी योगी ज्ञानदेव एकरूप होऊन गेले. ते ज्ञानियांचे राजे झाले. अभंगवाणी म्हणजे सूर्यबिंब बचके एवढे प्रकाशा ब्रह्मांड थोकडे असं मी आधी म्हटलेलं आहे. अनेक गोष्टी इथे मला उद्धृत कराव्याशा वाटतात, परंतु फक्त एकच गोष्ट मी असं म्हणू शकते. स्वामीजींनी जे अभंग गायन केलं, वाचन केलं, की त्यांच्या मुखातनं श्रवलेली जी ही वाणी आहे ती ऐकताना मला माऊलीने जी काव्याची व्याख्या केली त्याचा एक संदर्भ आता आठवतोय. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जायचा. तेव्हा हे अभंग वाचताना वेगळं आणि गुरूंच्या मुखातनं ते ऐकताना जो आपल्याला प्रतिभा अनुभव आलेला आहे तो अतिशय अविस्मरणीय असा आहे. या सर्व उपक्रमांबद्दल आणि परमहंस सद्गुरु मकरंदनाथांच्याबद्दल आत्ममती मी काय बोलणार, माझा आवाका तो काय. पण या पवित्र ठिकाणी या मंगल सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या एका सामान्य साधिकेला मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करून माऊलींच्या भाषेत एवढंच म्हणू इच्छिते. सुखाची या गोठी आता किती हो करणे, सुखे सुख अनुभवणे ऐसे करी, कैसेनी की जे मनाची रक्षण, भावासी बंधन केवी घडे, बापरखुमा देवी वरू विठ्ठलूची पुरे, सुखी सुख मुरे ऐसे करियो बाइये. हरिओम तत्स.
इस अभिप्राय और सत्कार की श्रृंखला में अब अंतिम चरण में हैं हम. सद्भक्त श्री श्रीकांत कुलकर्णी, इनका सत्कार स्वामी जी करेंगे. स्वामी स्वरूपानंद जी अनुग्रहित हैं वो, और अनेक संतों का पूजन करने का जो अवसर हमें मिला उसमें उनका काफी योगदान है. शायद श्रीकांत कुलकर्णी जी यहां उपस्थित नहीं है. सद्भक्त श्री सचिन डिंगरे और सद्भक्त श्री पानसरे जी से विनती करूंगा कि वे स्वामी जी द्वारा सत्कार स्वीकार करें. सचिन डिंगरे गवर्नमेंट सिविल कॉन्ट्रैक्टर हैं और पानसरे जी बीएसएनएल में कार्यरत हैं. निवास व्यवस्था में इन दोनों का बहुत ही महत्वपूर्ण योगदान है. बहुत कम बोलते हैं परंतु काम में बड़े ही तत्पर. अगला सत्कार और अंतिम सत्कार जिस भव्य हॉल मंडप पंडाल जिस किसी भी नाम से कहे ये तैयार किया है श्री भगवान मनमाटकर जी ने। पिछले तीनों शिविर से उनका ये योगदान रहा है। सिर्फ उनसे विनती करते हैं कि स्वामी जी द्वारा वे अपना सत्कार स्वीकार करें। अंतर इतना ही रहा है कि हर साल शिविर का साइज बढ़ता गया ये पंडाल का। कई कार्यकर्ताओं के योगदान की बात चलती जा रही थी तब अंत में थोड़ा सा एक कहना चाहूंगा। कल या परसों शायद महाभारत की एक कथा बताई गई थी। युद्ध के बाद जब सब बैठे और विचार किया कि किसने कितना पराक्रम दिखाया तो मारुति राय ने जो कहा कि सुदर्शन चक्र इधर से उधर गया काम तमाम, उधर से इधर आया काम तमाम। पिछले चार दिनों से और उसके पहले से जो योजना चल रही थी शिविर करने की उसमें सारे कार्यकर्ता छोटे छोटे कैवल्य वगैरह से लेकर ओल्डर नहीं कहूंगा लेस यंगर हम जैसे सभी, इन सभी की मनोदशा कैसी है कि स्वामी जी ऐसा लगता है कि स्वामी जी रूपी सुदर्शन चक्र निवास में गया काम हो गया, भोजन व्यवस्था में गया काम हो गया, सभी व्यवस्थाओं में आप के द्वारा या आप ही सुदर्शन चक्र रूपी काम करते गए। और एक अंतिम पंक्ति है, समय जा रहा है इसलिए अंतिम कहकर दो चार वाक्य हो गया। सभी कार्यकर्ताओं की ओर से सभी शिविरार्थियों से क्षमा चाहेंगे। किस बात के लिए? तो कहीं कुछ गलत शब्द निकल आए हों, कहीं कुछ व्यवहार में ठीक न दिखा हो तो उसके लिए सभी कार्यकर्ताओं को आप सभी क्षमा करें। अब कार्यक्रम के अगले चरण की ओर चलते हैं। पांडुरंगाष्टक सादर करेंगे सद्भक्त सौ अमृता कुलकर्णी।
प्रकाशम वरम त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं स्फुरत् कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुंडलाक्रांतगंडस्थलांगं जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं किरीटोज्ज्वलत् सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घ्यैः त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसौ परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानम् गवां वृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अजं रुक्मिणी प्राणसंजीवनंतं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे
कार्यक्रम के अगले चरण में हम भागवताचार्य श्री वाना उत्पाद जी का आशीर्वाद उनके आशीर्वाद के लिए उनसे प्रार्थना करेंगे। उसके पहले मैं थोड़ा उनका अल्प परिचय करा देता हूं। आप परम पूज्य वरदानंद भारती जी के शिष्य हैं। पिछले 25-30 वर्षों से रुक्मिणी माता मंदिर में प्रातः भक्ति रसपूर्ण भागवत निरूपण किया है आपने। पिछले 25 वर्षों से इसी श्री गजानन महाराज मठ में श्री ज्ञानेश्वरी पर निरूपण किया है, जिसमें स्वामी स्वरूपानंद रचित अभंग ज्ञानेश्वरी का भी समावेश रहा। पंढरपुर में माध्यमिक शिक्षक के रूप में आपने 40 वर्ष सेवा की एवं मुख्याध्यापक के पद पर निवृत्त हुए। आप एक निर्भय पत्रकार रहे एवं साप्ताहिक प्रहार के करीब 30 वर्ष तक संपादक भी रहे हैं। आप श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर समिति के सदस्य हैं। आपने स्वयं अनेक गांवों में जाकर सावरकर क्रांति मंदिर के लिए करीब 50 लाख रुपए इकट्ठे किए एवं इस मंदिर का निर्माण भी कराया है। माननीय श्री वाना उत्पाद जी, समय की मर्यादा के कारण हम आपका अल्प सा ही परिचय करा पाए हैं, परंतु इस अल्प से परिचय में भी एक ऐसी झलक मिल रही है कि आपके कार्य कभी कलम की तरह शांति का संदेश देते हैं तो कभी तलवार की तरह क्रांति का संदेश देते हैं। दोनों अंदाज का एक अद्भुत मिश्रण रहा है। आपसे विनती है कि आप आशीर्वाद प्रद कुछ कहें।
शैवाजो शिव वैष्णवा हरिगमे वेदांतिया ब्रह्मजो बौद्धा बुद्ध हि जो खुदा हि यवना अर्हंत जैनासजो कर्ता जो गमतो प्रमाण पटुना जे कर्म मीमांसका ख्रिस्त्या येषु तोचिहा गणुमणे ध्या पंढरी नायका पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। श्री रुक्मिणी माता की जय। जय जय रघुवीर समर्थ गजानन महाराज की जय। भगवत भक्तीचा कमळातील मकरंद स्वामी मकरंद महाराज, त्यांचे सर्व भक्त, आज माझं भाग्य आहे आणि स्वामीजींच्यामुळे हे भाग्य मला वारंवार मिळतंय। या संप्रदायाचा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे। स्वामी माधवनाथ हे माझे सद्गुरू अनंतरावजी आठवले यांचे परमस्नेही होते। सध्या पावसचे अध्यक्ष स्वामी प्रज्ञानंद म्हणजेच मह कुलकर्णी यांच्या मुलाला माझी सुनीती नावाची कन्या दिलेली आहे, ते माझे व्याहीच आहेत। आणि माझी दुसरी कन्या पुरंदरे ही आपली शिष्य आहे। असा अत्यंत कौटुंबिक जिव्हाळ्याचा प्रेमाचा भक्तीचा संबंध हा माझा या संप्रदायाशी आहे। दरवर्षी स्वामीजींच्या अभंग ज्ञानेश्वरीचं पारायण या ठिकाणी होतं, त्याच्याशी माझा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे। ज्या ठिकाणी हा समारंभ चालू आहे त्या गजानन महाराजांच्या प्राकारामध्ये मी 25 वर्ष ज्ञानेश्वरीवर प्रवचन केलेली आहेत। गेल्याच वर्षी थोडीशी हार्ट अटॅक आल्यामुळे आता माझं प्रवचन वगैरे बंद झाले, फक्त रुक्मिणी मंदिरामध्ये भागवत सेवा चालू आहे। ज्या भूमीवर आपण या ठिकाणी बसला आहात मला सांगायला आनंद वाटतो, ही जमीन मूळ आमच्या उत्पातांची आहे आणि ती बदलत बदलत काही लोकांच्याकडून ही पुन्हा गजानन महाराजांच्या या ठिकाणी आली। तेव्हा अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की अशा ठिकाणी आज आपलं शिबिर संपन्न होतंय। पंढरपूरला आपण आलेला आहात, पंढरपूरचा संदेश काय? पंढरपूरला भगवान जे आले ते भक्त पुंडलिका करता आले। भक्त पुंडलिकासाठी उभा जग जेठी, पुंडलिकासाठी परब्रह्म आले गा असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या नामदेव महाराजांनी आपल्या आरतीत म्हटलंय। पुंडलिक हा अत्यंत बायकोच्या ताब्यात गेलेला असा बैलवेडा माणूस होता. आईवडील वृद्ध झाले होते. त्यांनी सांगितलं, पुंडलिका, अरे आम्हाला काशी यात्रा घडवू ना. म्हातारी फार कटकट करायला लागली म्हणून निघाले. कसे निघाले? बायकोला खांद्यावर घेतलं आणि आईवडिलांच्या गळ्यामध्ये दोरी बांधली आणि त्यांना ओढत घेऊन चालला. काशीच्या अलीकडे कुक्कुट ऋषीचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये थांबले, मुक्काम पडला. पहाटे उठला आणि सहज आवारामध्ये आला. काही सुंदर स्त्रिया अप्सरेसारख्या पहाटे त्या आवारामध्ये आल्या. त्या निस्तेज झाल्या होत्या. अंगावरचे कपडे मलिन झालेले होते. पुंडलिकांनी पाहिलं की त्या आल्या आणि झाडायला सुरुवात केली. सबंध आश्रमाचं आवार झाडून स्वच्छ केलं, सडा शिंपला, रांगोळ्या काढल्या आणि आश्चर्य घडलं. निस्तेज दिसणाऱ्या त्या स्त्रिया एकदम तेजस्वी दिसू लागल्या. मलिन झालेली त्यांच्या अंगावरची कपडे साड्या या अत्यंत शुभ्र होऊ लागल्या. तो गेला, नमस्कार केला आणि विचारलं, मातानो तुम्ही कोण आहात? त्या म्हणाल्या, आम्ही या देशातल्या नद्या आहोत. ही गंगा आहे, ही गोदावरी आहे, ही यमुना आहे, ही ब्रह्मपुत्र आहे, मी इथे कशाला आलात? म्हणजे पुंडलिका, दररोज तुझ्यासारखे अनेक पापी लोक आमच्या पाण्यामध्ये स्नान करतात म्हणून आम्ही मलिन होतो. आणि या कुक्कुट ऋषीच्या आश्रमामध्ये येऊन आम्ही सकाळी सेवा केली की पुन्हा आम्ही शुद्ध होतो. तो चकित झाला. तो म्हणाला, मातानो, या कुक्कुट ऋषीच्या आश्रमामध्ये असं काय सामर्थ्य आहे की जिथे मलिन झालेल्या नद्या सुद्धा शुद्ध व्हाव्यात? पुंडलिका म्हणले, ते तू कुक्कुट ऋषीला विचार. चालं, सकाळ झाली, सगळे लोक कुक्कुट ऋषीच्या दर्शनाला जायला लागले. पुंडलिकही गेला, दर्शन घेतलं आणि विचारलं की पहाटे असा असा प्रकार मी पाहिला. आपल्या आश्रमामध्ये असं कोणतं सामर्थ्य आहे की इथे नद्या पवित्र होतात? कुक्कुट ऋषी म्हणाले, पुंडलिका, इथून जवळच काशी विश्वेश्वर आहे. त्याच्या दर्शनाला सुद्धा मी कधी गेलो नाही. मी कोणत्याही देवाच्या दर्शनाला जात नाही. मग मी अहोरात्र माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करतो आणि त्या सेवेचं पुण्य एवढं आहे की इथे नद्या पवित्र होतात. पुंडलिकाला पश्चाताप झाला. तो म्हणला, मी किती पापी आहे, आईवडिलांची सेवा केली नाही, मी आईवडिलांना छळलं. बस म्हणला, आता काशीला जायचं नाही. कावड केली, आईवडिलांना कावडीमध्ये बसवलं, काठीचं एक टोक बायकोच्या खांद्यावर दिलं, दुसरं आपल्या खांद्यावर घेतलं, पंढरपूरला आला आणि वाळवंटामध्ये भगवंताची सेवा करीत उभा राहिला, बसला. इकडे द्वारकेमध्ये अशी घटना घडली की एक दिवशी राधा आली आणि सरळ गेली आणि कृष्णाच्या रुक्मिणीच्या महालामध्ये जाऊन श्रीकृष्णाच्या मांडीवर बसली. थोड्याच वयाने रुक्मिणी आली. आता रुक्मिणी जरी देवी असली तरी स्त्रीच आहे ना ती. शेवटी कोणत्या बायकोला आपल्या नवऱ्याच्या बायको मांडीवर दुसरी बाई बसलेली आवडेल? तिलाही राग आला. तिने द्वारकानगरी सोडली आणि पंढरपूरला इथे येऊन दिंडीरवनामध्ये तपश्चर्या करत बसले. पंढरपूर हे सगळे दिंडीरवन होत. भगवान तिला शोधण्याकरता इथे आले. खरं म्हणजे त्याला पुंडलिकाला भेटायचं होतं, पण बायकोला राग येईल म्हणून सांगितलं तुला शोधायकरता आलोय म्हणून. पंढरपूरला आले, गोपाळही त्यांच्याबरोबर निघाल्या, गायीही त्यांच्याबरोबर निघाल्या. गोपाळपूरला आले त्या ठिकाणी ज्यांनी काला केला, म्हणजे अजूनही काला होत होते, आषाढी कार्तिकेचा काला गोपाळपूरला होतो. तिथे गायी गोपाळ सोडले, विष्णुपदावर भोजन केलं, तिथे खडकावर पाऊल उमटले, त्याला विष्णुपद म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आमच्या पांडुरंगाचा मुक्काम विष्णुपदावर असतो. आम्ही सगळे रोज जेवायला तिकडे जात असतो, कारण देव इथे देवळात नसतो, तो मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णुपदावर असतो अशी भावना आहे आमची. आणि मग ते बायकोला भेटायला जायच्याऐवजी पुंडलिकाला भेटायला गेले. पुंडलिकाच्या समोर जाऊन उभा राहिले, पुंडलिकानी वर सुद्धा पाहिलं नाही. आई वडिलाच्या सेवेमध्ये तो इतका निमग्न झाला होता की देव येऊन उभा राहिला हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं नाही. याला म्हणतात सेवा. ना ना, देव म्हणाले, अरे पुंडलिका मी आलोय वर तरी बघ. देवा मी आई वडिलाची सेवा करतोय, तुला कळत नाही का म्हणले. तोपर्यंत म्हणले कुठं उभारो, म्हणून त्यांनी वीट घेतली आणि फेकली. आणि त्या विठेवर युगे 28 विठेवरही उभा. आणि रुक्मिणी वामांगी जिथे होती तिथे मागे तिथेच उभी आहे. जिथं वीट पडली तिथं पांडुरंग उभे आहेत. म्हणून सगळे आम्हाला विचारतात, आम्ही रुक्मिणीचे भक्त ना पुजारी, रुक्मिणीचं मंदिर वेगळं कसं? अहो म्हटलं वीट तिकडे पडली, आता आम्ही काय करावं त्याला. रुक्मिणी तपश्चर्या इथं करते, ती इथंच उभी आहे. आणि पुंडलिकांनी बस म्हणल्याशिवाय दोघांची गाठ कुठली आली आहे. तेव्हा पंढरी क्षेत्र हे आई वडिलाच्या सेवेच्या भक्तीतून निर्माण झालं आहे. मी मातृमहिमा नावाचं एक पुस्तक लिहिलंय महाराज. केवळ आईचं महत्व, मनुस्मृतीपासून सगळ्या पुराणांनी आईचं महत्व गायलेलं आहे. मनुस्मृती आम्हाला जाळायची माहिती आहे, वाचायची कुठं माहिती आहे? मनुस्मृती वाचावी म्हणून धर्मभास्करमध्ये माझी लेखमाला चालू आहे सध्या मनुस्मृतीवर. त्यामध्ये लिहिलंय ज्यांनी ही आचार्यापेक्षा दसपट माता श्रेष्ठ आहे, आचार्यापेक्षा पिता दसपट श्रेष्ठ आहे, आणि पित्यापेक्षा हजार पटीनं माता श्रेष्ठ आहे, सहस्रानातिरिच्यते. मातेचा गौरव मनुस्मृतीनं जेवढा केला आहे तेवढा जगात कोणी केलेला नाही. गुरुच्या घरातून जेव्हा विद्यार्थी बाहेर पडायचा तेव्हा शेवटला उपदेश गुरु काय करायची? पहिलं मातृदेवो भव, पहिला उपदेश काय आहे? आईला देव मान, आई हा तुझा देव होवो, नंतर पितृदेवो भव, मग आचार्य देवो भव, मग अतिथी देवो भव. पहिला देव कोण? आई. संन्यासाश्रमामध्ये संन्याशानी कुणाच्याही पाया पडायचं नाही असा दंडक आहे. पांडुरंगाला जरी संन्याशी आले तर त्या हातातला दंड पांडुरंगाच्या पायाला लावतात. संन्याशाच्या जगानी पाया पडायचं, संन्याशाने कोणाच्या पाया पडायचं नाही. सर्वश्रेष्ठ आश्रम आहे तो. पण एक अपवाद आहे, आई दिसल्यावर संन्याशानी आईच्या पाया पडलंच पाहिजे, वडिलाच्या नाही. केवढा आईचा गौरव केलाय जगामध्ये! आईचा इतका गौरव भारतीय संस्कृतीशिवाय कोणी केलाय का मला सांगा बरं. शंकराचार्य बद्रीनाथला चालले होते आणि एका ठिकाणी ते आजारी पडले, त्यांना अतिसार झाला, दिवसभर रेच होऊन 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 अगदी थकून गेले. धर्मशाळेत उतरले होते, कारण त्यावेळेला अशा पंचतारांकित सोयी नव्हत्या, सगळेच धर्मशाळेत उतरत होते. विमानाने जा या पंचतारांकित हॉटेलात उतरा आम्ही यात्रा करा असं नव्हतं त्या काळी. चालत जायचं, जागा मिळेल की दूध हो पाहिजे झालं. इथे उतरलेले जे यात्रिक होते त्याच्यामध्ये एक माता होती, तिच्या अंगावर पितमूल होत आणि आईच्या दुधातून जर गुटी दिली तर शौच थांबतं हे सगळ्या मातांना माहिती आहे. तिनं आपलं दूध काढलं त्याच्यामध्ये गुटी कालवली आणि आचार्यांना दिली आणि त्यांचे रेच थांबले. सकाळी उठले तिला हात जोडले आणि जे स्तोत्र आचार्यांनी लिहिले ना त्या बाईकडे देऊन देवीचं स्तोत्र लिहिलं. नमंत्रम नो यंत्रम तदपि चन्न जाने स्तुतिमहो न चाह्वानम ध्यानम तदपि चन्न जाने स्तुति कथा न जाने मुद्रास्ते तदपि चन्न जाने विलपनम परं जाने मातस् त्वदनुसरणम क्लेशहरणम. मला काही येत नाही, तुझी पूजा येत नाही, मंत्र येत नाही, तंत्र येत नाही, मला एवढं कळतं म्हणले आईनं जे सांगितलेलं आहे ते केलं की क्लेशहरणम. बस त्या श्लोकामध्ये आचार्य पुढे म्हणतात, आई कुपुत्रो या येत क्वचिदपि कुमातान भवती. जगामध्ये कुपुत्र जन्माला येईल, कुमाता जन्माला येणार नाही, कुमाता जन्माला येणार नाही. अशी ही भारतीय संस्कृती ही मातृसंस्कृती आहे. शंकराचार्यांनी जेव्हा संन्यास घेतला तेव्हा आईला दुःख झालं, ते म्हणले शंकरा तू संन्यास घेतल्यावर माझा अंत्यविधी तुला करता येणार नाही. हे म्हणले आई काळजी करू नको, तू माझं स्मरण कर, मी जिथे असेल तिथे येतो. शंकराचार्य बद्रीनाथला होते, तिथं त्यांना कळलं अंतःकरणामध्ये आई आजारी आहे. योग मार्गाने आकाश मार्गाने जे गेले केरळमध्ये आई शेवटला घटका मोजत होती. आईला शब्द दिल्याप्रमाणे मरण समयी आईचं मस्तक मांडीवर घेतलं, आपल्या मुलाकडे पाहत पाहत आईनं प्राण सोडला. एवढा मोठा विकतस्पृह असलेला शरीराच्या पलीकडे गेलेला संन्याशी आचार्य जगातला आचार्यांच्या प्रमाणे कोण आहे जगात. डोळ्यातून अश्रू ओघळले, सप्रज्ञ होते, दुखेयेशु अनुद्विग्न मनाहा सुखेयेशु विगत स्पृहा या स्थितीला गेलेले शंकराचार्य सुद्धा आईच्या वियोगाने रडले. नमुद्र ब्राह्मण आले सगळे, आचार्यानं म्हणाले तुम्हाला धर्माप्रमाणे अंत्यविधी करता येणार नाही. त्यामुळे मी आईला शब्द दिलाय, ते म्हणे धर्म धर्म मलाही कळतो म्हणले, आता आचार्यांना धर्म नाही कळत पण म्हणले धर्मापेक्षा आई मोठी आहे. मी करणार आईचा अंत्यविधी, मी करणार. सगळ्यांनी बहिष्कार टाकला, खान्ना द्यायला येणार नाही म्हणे आम्ही. म्हणून घराच्या परसदारी मागच्या अंगणामध्ये त्याने आईचा अंत्यविधी केला. पुढे कित्येक वर्ष नंबुद्देव ब्राह्मणामध्ये प्रेत घराच्या पाठीमागे जाळण्याची पद्धत होती. आचार्य नंबुद्देव ब्राह्मणाच्या गावात जन्म आले ना, हे आईचं प्रेम. जगातले सगळे महापुरुष आईचे भक्त आहेत, सगळे अपवाद कुणीही नाही. या प्रसंगी पंढरपूर हे आई वडिलांच्या सेवेकरता निर्माण झालेलं हे ठिकाण आहे. ज्यांना सुदैवानी आई वडील आहेत नाहीत त्यांचा तर काही इलाज नाही आहेत, त्यांनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आई वडिलांची सेवा करा, त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका। वृद्धाश्रम हा समाजाला लागलेला रोग आहे। अरे आई वडिलांची सेवा जो करत नाही तो देशाची सेवा काय करणार आहे? घरामध्ये म्हणले आई वडील उपाशी आहेत आणि जगाला उपदेश करतोय, काय उपयोग त्याचा? त्या पंढरपूर क्षेत्राचा काय संदेश असेल तर मातृदेवो भव पितृदेवो भव आणि त्या भक्त पुंडलिकाच्या आई वडिलाच्या सेवेमुळे भगवान इथं आलाय एवढा पंढरपूरचा संदेश या निमित्ताने आज आपल्याला सांगतो। माझी काही पुस्तकं या ठिकाणी ठेवलेली आहेत मी, त्यात मातृमहिमा। परवा नगरच्या एका माणसाने आपल्या आईच्या पहिल्या पुण्यतिथीला माझ्याकडून 500 पुस्तकं मागून दिली आणि फुकट वाटली। ही जाहिरात नाही पुस्तकाची, पण अशा विषयावर लिहिणार कोण हो? चटकोर शृंगारिक कादंबऱ्या लिहिणारी पुष्कळ आहेत आणि लिहिणं अवघडही नाही, काही त्यात काय अवघड आहे? आम्ही सुद्धा लिहू शकतो, पण साहित्य कसं पाहिजे? लोकांना दिशा दाखवणारं पाहिजे। पंढरपुरामध्ये मी 1 कोटी रुपये खर्च करून सावरकरांचं क्रांती मंदिर उभा करतोय। मी जसा ज्ञानेश्वर तुकारामाचा भक्त आहे ना, तसा सावरकरांचाही भक्त आहे मी। त्यामध्ये 1857 पासून 1947 पर्यंत जे जे सशस्त्र क्रांतिकार होऊन गेले त्या सर्वांची चित्र चरित्र आणि 1 लाख पुस्तकाचं वाचनालय असा संकल्प केलाय। पैकी 50 लाख रुपयाचं इमारतीचं काम जवळजवळ होत आलेलं आहे। 1 लाखापैकी 30,000 पुस्तकाचं वाचनालय चालू आहे। कथा कादंबऱ्यापेक्षा वैचारिक पुस्तकाचा भरणा आहे। सगळ्या प्रकारचे कोश, कोशाची जाहिरात आली की पहिल्यांदा नोंदवत असतो मी ती। दर्जेदार पुस्तकं लोकांनी वाचावीत। लोक मला म्हणतात अहो ही पुस्तकं वाचणार कोण? भांडारकर इन्स्टिट्यूटचं मी त्यावेळेला 2000 रुपये किंमत होती महाभारताचं संशोधित आवृत्ती। आपणच्या सांगण्यावरून मी आली, लोकांनी म्हणले मला तू कोण वाचणार? मी म्हणलं एकाने जरी वाचली अभ्यासाने ती माझे पैसे भेटले। तेव्हा या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाकरताही आपल्याला कोणाला जर मदत करायची इच्छा असेल, आमचं कसं आहे, ब्राह्मणाची जी मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा। ओम भवती या पक्षा विसरू नये समर्थानी म्हटलंय, पण ती आपल्या संसाराकरता भिक्षा असता कामा नये, ती राष्ट्रकार्याकरता देशकार्याकरता असली पाहिजे। म्हणून गेल्या 15-20 वर्षांमध्ये मला भागवत सप्तातून व्याख्यानातून प्रवचनातून जे पैसे मिळाले त्यातून 50 लाखाचं काम उभं केलं। अजून 50 लाखाचं राहिले बघू आता, पांडुरंगाच्या कृपेनं रुक्मिणीच्या कृपेनं होईल, कारण आता आजारी पडल्यामुळे माझे दौरे बंद झाले ना, दौरे बंद झाल्यामुळे ओघ बंद झाला, पण ठीक आहे, निराश व्हायचं कारण नाही, काही ना काहीतरी मार्ग निघत असतो, त्याची त्याला काळजी आहे, आपल्याला काय काळजी आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड नावाचं पुस्तक आहे। सावरकरांच्यावर जे बुद्धिवादी लोक आक्षेप घेतात, समाजवादी कम्युनिस्ट, त्या आक्षेपांना उत्तर देणारं सावरकर आक्षेप आणि खंडन नावाचं पुस्तक आहे। आईलेबा होळकरचं पुस्तक आहे। सुभाषित आस्वाद सुभाषिताचा संस्कृत सुभाषिताचे 3 खंड आहेत। बाहेर मी मुद्दाम मांडलेले आहेत आपल्याला माहीत असावी म्हणून। असं आहे, मी नेहमी सांगत असतो, दारू प्यायला माणसं 10-10 मैल गाड्या घेऊन धाब्यावर जातात, पण दूध दरवाज्यात आलं तरी म्हणतात नको आहे घरात। असा हा काळ आहे, म्हणून दूध आपल्या दरवाज्यात आहे। ज्यांना हवा असेल, ज्यांच्याकडे असेल त्यांचा विशेष नाही, पण ज्यांना हवं असेल त्यांनी ते अवश्य घ्यावं। स्वामी मकरंदनाथ यांचं आमच्यावर निर्व्याज प्रेम आहे। हे प्रेम असंच कायम राहावं, वाढत जावं, आणि आपल्या साधकांनी विनंती केल्याप्रमाणे प्रतिवर्षी जरी शिबिर केलं तरी आपल्या स्वागताला व्यवस्थेला आम्ही या ठिकाणी सदैव सिद्ध आहोत एवढं वचन देऊन माझ्या वाणीला विराम देतो। धन्यवाद।
कार्यक्रम के अगले चरण में सद्भक्त सौ आरती पोतकर इनसे एक सामूहिक भजन सुनेंगे। अनेक सदियों से वारकरी पंढरपुर की यात्रा हर वर्ष ज्ञानोबा माउली तुकाराम के गजर के सहारे तय करते रहे हैं। चलिए आज हम भी इस धुन में शामिल होते हैं। हम केवल ज्ञानोबा माउली तुकाराम इस गजर का ही साथ देंगे।
ज्ञानोबा माउली तुकाराम, ज्ञानोबा माउली तुकाराम, ज्ञानोबा 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 माउली तुकाराम, ज्ञानोबा माउली तुकाराम,
माउली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माउली तुकाराम,
ज्ञानोबा माउली तुकाराम,
ज्ञानोबा माउली तुकाराम, ज्ञानोबा 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 माउली, ज्ञानोबा माउली तुकाराम,
ज्ञानोबा माउली तुकाराम,
ज्ञानोबा माउली तुकाराम,
ज्ञानोबा माउली तुकाराम,
सद्भक्त अभिजीत धुनफळे और सौ उमा धुनफळे ये दोनों उमा सौ मधुराताई इन्हें हार अर्पण करेंगे और उसके बाद सद्भक्त अभिजीत स्वामी जी को हम सभी की ओर से हार अर्पण करेंगे। स्टेज के पीछे जो बड़ा फ्रेम लगा हुआ है उसका पूरा डिजाइन करना, उसकी कल्पना को साकार करना, इस सब में सद्भक्त अभिजीत धोंडफड़े का विशेष योगदान रहा है। कार्यक्रम के अंतिम चरण की ओर चलते हैं। बंदे तू कर बंदगी तव पावे दीदार, अवसर मानस जन्म का बहुरी न बारंबार। मनुष्य जन्म और सद्गुरु की संगति तो हमें मिली है, बंदगी की राह भी वे बता रहे हैं। सत्य के दीदार दर्शन की कृपा करने को वे तो तत्पर हैं। बस देर है तो बंदगी साधना जो कहे उसकी अपेक्षित सीमा तक हमारे प्रयत्न की, कृपांकित होने की हमारी तत्परता। आखिरी बार कहूंगा, विशेष गौर से सुने, कृपांकित होने की हमारी तत्परता इस शिविर में विशेष रूप से दृढ़ हुई है। ऐसा विश्वास स्वामी जी के चरणों में अर्पण करते हुए उनसे नम्र विनती करते हैं कि वे हमें आशीर्वचन प्रदान करें।
सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। गेले चार दिवस, आजचा चौथा दिवस आहे। आपलं जे ऑलिम्पिक सरख अप्पासाहेब बडव्यांची मला आता तर विशेष आठवण येते आहे। दर वेळेला आपलं पहिलं शिबिर जेव्हा झालं 3 साली तेव्हा आप्पासाहेब म्हणाले की ऑलिम्पिक जसं 4 वर्षांनी होतं तसं निदान 4 वर्षांनी एकदा तरी इथं शिबिर झालं पाहिजे। 7 साली देखील आप्पासाहेब तसंच म्हणाले, पण तेव्हा ते म्हणत होते की मी असेन नसेन पण शिबिर झालं पाहिजे। तशी त्यांची प्रकृती जर म्हटली तर तेव्हा त्यांना काही होत नव्हतं, मी असेन की नसेन असं म्हणायचं काही कारण नव्हतं। पण ते 2-3 त्यांच्या भाषणामध्ये देखील म्हणाले आणि खरंच त्याच्यानंतर त्यांना काही ना काही त्रास सुरू झाला। किडनीच्या संदर्भात चांगली प्रकृती असताना आणि आज ते आपल्यामध्ये नाहीत। पंढरपूरला येताना मी तीव्र आठवण होऊन आप्पासाहेबांच्या घरी कित्येक वेळेला फोन केला, पण बहुतेक त्यांच्या मंडळी इथं नाहीयेत, कोणी नाहीयेत। एक खूप मोठं कार्य पार पडलं। गुरु संप्रदाय धर्माची सेवा आपण सर्वांनी मिळून केली, आपण सर्वांनी मिळून एक मोठं आनंद देणारं पूर्वसुरींना असं काम निश्चितपणाने केलं. या पवित्र भूमीमध्ये या संप्रदायाचे अध्वर्यु अनेक अध्वर्यु इथं आले, जवळपास सगळेच आले, पण या भूमीचं वैशिष्ट्य असं की ज्ञानेश्वर महाराजांनंतर या भूमीला एक विशेष महत्व संप्रदायाच्या दृष्टीने देखील आलं. तीच गोष्ट गुंडा महाराजांची, विश्वनाथ महाराजांची, स्वरूपानंद देखील इथे येऊन चार पाच दिवस राहिले. मी जेव्हा प्रथम पंढरीनाथांच्या दर्शनाला आलो तेव्हा मी आणि नाना भवाळकर स्वामीजी मला म्हणाले की त्या मूर्तीमध्ये काहीतरी जादू आहे हे खरं. तिचं दर्शन घेऊन कितीही वेळेला दर्शन घेतलं तरी समाधान होत नाही, अजून दर्शन घ्यावं अशी इच्छा निर्माण होते. अशा या पवित्र पावन भूमीमध्ये आपण येऊन आपल्या साधनेची उजळणी केली. एका आनंद यात्रेमध्ये अथवा एका साधना शिबिरामध्ये द्यायचा प्रयत्न तर खूप होईल, पण ते जर योग्य रीतीने घ्यायचं झालं तर फार वर्ष लागतील. माझ्याकडे एक गृहस्थ आले, मुंबईहून आलेले होते, आणि म्हणाले की मी शनिवारी आलेलो आहे, शनिवारी सकाळी आले, रविवारी संध्याकाळी जाणार आहे, माझ्यापाशी फार थोडा वेळ आहे आणि मला आत्मज्ञानाविषयी काही सांगा, जर तुम्ही आज सांगितलं तर मी उद्याच जाईन असं म्हणतो, असं म्हणाले. तर मी म्हटलं की खरं म्हणजे तुम्ही आता लगेच जरी मुंबईला गेलात तरी चालेल, कारण जिथं 25-25 वर्ष 30-30 वर्ष थांबायला लागतं तिथं तुम्ही एक दिवस देखील थांबायला तयार नाही. जर आज सांगितलं तर आजच जाईन म्हणतो म्हणाले. त्यामुळं दिलं खूप जाईल, ते पचवायला वेळ मात्र खूप लागेल. चार वर्षांनी जो आनंद यात्रेचा कार्यक्रम असतो त्याच्या मागं हेही एक कारण आहे की घासा मागोनी घास घेतला, अवकाश नाही चावा याला, अवघा बोकाणा भरला पुढे कैसे, असं समर्थ म्हणतात. चावून पचवायला वेळ लागेल, वेळ पाहिजे. आज या निमित्ताने समारोपाच्या कार्यक्रमामध्ये भागवताचार्य वाना उत्पात यांची पाद्यपूजा संत पूजा करायचं ठरवलेलं होतं. त्यांची पूजा करताना मी त्यांना असं म्हटलं की अनंतरावांची फार आठवण येते. अनंतराव देह ठेवण्याच्या आधी जानेवारीमध्ये मला भेटलेले होते. मान निरोप आला, कल्याणी ताईंच्या घरी मी गेलो. मला म्हणाले की माझ्याबरोबर गोरट्याला चल आणि बरोबर एक 8-10 जणांना घेऊन तरी किमान माझ्याबरोबर तू ये. मी त्यांना म्हटलं एवढी कामाची गडबड आहे, इतक्या आयत्या वेळेला यायला जमेल असं नाही. जानेवारीचा शेवटचा काळ होता, फेब्रुवारीत ते जाणार होते गोरट्याला. एक 8-15 दिवस बहुतेक गोरट्याला ते राहिले आणि पुढे जाणार होते. म्हणाले की बाळासाहेब आलेले होते, तूही गोरट्याला यावंस असं मला वाटतं, माझ्या पश्चात देखील, पण मी असताना एकदा यावं असं वाटतं. त्यांच्या संप्रदायाशी असलेला संबंध आपल्या निमित्ताने कायम आहे असं मला वाटतं. मी जाऊ शकलो नाही, यात्रा दोन प्रकारची असते, एक स्थळ काळ स्वरूपात यात्रा असते, ती एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणं, एका ठिकाणाहून तीर्थक्षेत्री जाणं, आपल्या राहत्या ठिकाणाहून 8 दिवसाकरता 15 दिवसाकरता महिन्याकरता तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जावं जाणं असं त्याचं स्वरूप असतं. तर अजून एक यात्रा आहे, त्या यात्रेचं स्वरूप मात्र अंतर्यामी सत्याच्या ठिकाणी असं आहे. पहिल्या यात्रेमध्ये खूप फिरणं होतं, दर्शनं खूप घडतात, खूप पूजा हातून घडतात, तीर्थयात्रा होतात. ही यात्रा देह असेपर्यंत देखील चालू राहते, हिला अंत नाही. पहिल्या यात्रेचा शेवट मृत्यूमध्ये होतो, दुसऱ्या यात्रेमध्ये मात्र स्वतःमध्येच डूब देऊन राहायला लागतं. सत्यसाईबाबांचं वाक्य स्वामीजींना फार आवडायचं, लॉंगेस्ट जर्नी द जर्नी विदिन असं ते वाक्य होतं. आपल्या आत आत डूब दिल्यानंतर सत्य सापडतं. लक्षात येतं की ते चैतन्य रूप आहे, ते अस्तित्वमय आहे. ही यात्रा अनंत अनंत काळपर्यंत चालणारी अथवा जिला अंत नाही अशी आहे, कारण स्वरूपाला अंत नाही. त्या ठिकाणी यात्रा करणाऱ्याचा देहभाव संपतो, देहबुद्धी जाते. या दुसऱ्या यात्रेचा शेवट अमृतामध्ये होतो, अमृत भावनेमध्ये होतो. तसं पाहायचं झालं तर ही दुसरी यात्राच खरी आहे, आणि ही दुसरी यात्रा घडावी म्हणून या आनंद यात्रेसारखं मधून अधून प्रयोजन आपण ठेवतो, इतकंच आहे. आपल्या जीवनाचा उद्देश परम आनंद, परम शांती, त्याची प्राप्ती करणं हा उपनिषद काळापासून जीवनाचा उद्देश नेमून दिलेला आहे, इति कर्तव्यता. बाकी सगळ्या गोष्टी जीवनात येतील. आपण आता ज्या गोष्टीकरता झगडतो रूढी परंपरांकरता म्हणून देखील, त्या 5, 25, 100, 200 वर्षात फार इकडच्या तिकडे झालेल्या दिसतील. आपल्या कल्पनेप्रमाणे झगडणं आहे, पण जीवन खरं म्हणजे आनंदासाठी आहे. तैतरीय उपनिषदामध्ये वरुणाचा पुत्र भृगू आपला पिता वरुणाकडे जातो आणि आपल्या पित्याला म्हणतो, आधी ही भगवो ब्रह्मेती, हे भगवत आपण मला ब्रह्माचं ज्ञान द्यावं. वरुण त्याला असं म्हणतो की यतो वा इमानी भूतानी जायंते, ज्याच्यापासून ही सर्व भूत मात्र जन्माला येतात, येन जातानी जीवंती, जन्मलेली ज्याच्या आधारावर जिवंत राहतात, यत प्रयंती अभिसंविशंती, आणि जी नाहीशी होतात मरतात, ती देखील ज्याच्यामध्येच लीन होतात, तद विजिज्ञासी तद विजिज्ञासव, ते जाणण्याची इच्छा कर, आणि तत् ब्रह्मेती, आणि ते ब्रह्म आहे असं तू समजून घे. भृगुनी असं म्हणतात की भरपूर तप केलं. तप याचा अर्थच मुळात एका शब्दाचा अर्थ 12 वर्ष असा, आणि त्यांनी असं जाणलं की अन्न हेच ब्रह्म आहे. तो वरुणाकडे आला, वरुणाने त्याला परत तप करायला सांगितलं. भृगूच्या लक्षात आलं की प्राण ब्रह्म आहे, वरुणाने त्याला परत तप करायला सांगितलं. मग भृगू म्हणायला लागला की तप केल्यावर लक्षात आलं की विज्ञान ब्रह्म आहे, परत तप कर असं वडिलांनी सांगितलं. शेवटी भृगु वरुणाकडे आला आणि वरुणाला सांगायला लागला की आनंदो ब्रह्मेति व्यजानत, आनंद ब्रह्म आहे असं यावेळेला मी जाणलेलं आहे. आनंदात ही एव खुलु इमानी भूतानी जायन्ते, आनंदेन जातानी जीवंती, आनंदम प्रयंती अभिसंविशंती ती. आनंदापासून सर्व भूत मात्र निर्माण होतात, शाश्वत आनंदापासून जन्मलेली भूत आनंदानी राहतात, आनंदा करता राहतात आणि मरणारी देखील आनंदातच लीन होतात. सैषा भार्गवी वारुणी विद्या भृगुनी ऐकलेली आणि वरुणांनी सांगितलेली ती ही विद्या. भृगुनी कधी ऐकली? उपनिषद म्हणतात की ही विद्या भृगुनी ऐकली आणि वरुणांनी ही सांगितली. वरुणांनी नाही सांगितली, वरुणांनी निर्देश केला. तो ज्या ज्या वेळेला सांगत होता की अन्न ब्रह्म आहे तेव्हा भृगु म्हणत होते की परत तप कर, आणि ते ऐकल्यामुळे त्याला समजलेली. या आनंदाची चुणूक प्रत्यय येऊ शकतो. आनंद अंतरण्याची देखील कारण आहेत. आनंद अंतरण्याचं एक कारण आहे ते म्हणजे मन. आनंद अंतरण्याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे श्वासाची अनियमित गती. आणि आनंद अंतरण्याचं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे वासना. या तीन गोष्टीमुळे आनंद अंतरतो. शास्त्र असं सांगतं की मन, वासना आणि प्राण याच्यापैकी कोणाही एकाचा जर जय झाला अथवा लय झाला तर उर्वरित दोन्ही संपतात. जर मनाचा लय झाला तर प्राण आणि वासना संपतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सहजे तिही संधी भेटी, जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी, तेथ पाठमोरी दिठी पारखोनिया, सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तासी व्योमगामी ए करीती, तेथ रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे, मग एकेक वेगळे निवडिता नये, तैसी वासदांतरांची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना, जे वेळी गगनी म्हणजे या प्रदेशामध्ये लयो मना पवने की, जे सुरुवातीला पवनाचा आधार धरून या गगनामध्ये जर मनाचा लय झाला तर वासना आणि प्राण देखील हरपतात असंच म्हटलेलं आहे. जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूपपटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सरोवर आटल्यानंतर सरोवराच्या पलीकडची जी प्रतिमा, प्रतिबिंब, डोंगर, झाडं इत्यादी सरोवरात दिसत होती ती जशी नाहीशी होतात, तसं मनरूपी पडदा गेल्याबरोबर संसारच नाहीसा होतो. मन एथ मुद्दल जाये तेथ अहंभावादी के आहे, म्हणून शरीरेची परब्रह्म होई अनुभवितो. परब्रह्म होणं म्हणजे आनंदाला प्राप्त होणं. खरं म्हणजे हा जो ध्यानाचा उपाय आहे, हा उपाय आपला, हा जो नाथ संप्रदाय आहे, मी शेवट करतो, या सगळ्या गुरुपरंपरा आणि गुरुपरंपरेची चरित्र सांगितली गेली. या संप्रदायातली महत्वाची साधना कोणती? मगाशी देखील सत्संगामध्ये झालं, प्रश्नोत्तरामध्ये झालं. एका बाजूनी प्राणाच्या योगाने सुरुवातीला, पण मनाचा लय आणि मनाचा लय झाल्यामुळे प्राणाचा आणि वासनेचा लय, आणि दुसऱ्या बाजूनी भक्तीमध्ये वासनेचा लय आणि वासनेचा लय झाल्यामुळे प्राणाचा आणि माचा लय. आपण गेलो विठ्ठलाच्या दर्शनाला, अतिशय प्रेमभावना निर्माण झाली. खरं म्हणजे हे आश्चर्य आहे की मूर्तीच्या ठिकाणी एवढी प्रेमभावना. डोळ्यातून पाणी, कंठ सद्गदित होणं, हातापायाला कंप फुटणं, सर्वांगावर स्वेद जमा होणं, भक्ती या भक्ती प्रकारामध्ये नाम का अभंग का उड्या मारत भजन म्हणणं हे महत्वाचं नाहीये, अतिशय प्रेम निर्माण होणं। जसं ध्यानामध्ये अतिशय द्रष्टुत्व जर प्राप्त झालं, अतिशय साक्षीत्व जर प्राप्त झालं, तरच विचार नाहीसे होतात, तरच मन नाहीसे होतं आणि उर्वरित दोन्ही संपतात। तसं भक्तीमध्ये देखील जर अतिशय प्रेम निर्माण झालं तर मन शांत होतं, तर वासना निमतात, तर प्राणगती देखील मंदावते। अतिशय प्रेमात विचार बंद होतात पांडुरंगाच्या समोर। एक समर्पण भावामध्ये आपल्या स्वतःचा आठव आपण पार विसरून जातो आणि त्याचं फलित आनंद हे राहतं, ध्यानाचं फलित शांती असं राहतं। पण या आनंदाच्या पाठोपाठ देखील पांडुरंग दर्शनाच्या शांती प्राप्त होते। सुरुवातीला आनंद ही देखील एक वृत्ती आहे, पण तीही लीन झाल्यानंतर शांतीच उरते। तुकाराम महाराज म्हणतात, येई गे विठ्ठले विश्व जीवन कळे, सुंदर घन निळे पांडुरंगे, येई गे विठ्ठले करुणा कल्लोळे, न लगती जीव कळवळे भेटावया, न लगती गोड आणिक उत्तरे, तुझे प्रेम झुरे भेटावया, तुका म्हणे धाव घाली कृष्णाबाई, क्षेम चहू बाही देई मज, हे जे प्रेम आहे या देखील योगाचं सामर्थ्य निर्माण होतं। एका विशिष्ट टप्प्याच्या पुढे हा योग आहे की ही भक्ती आहे ही गोष्ट बाजूला सार पडते। आपल्या शिबिराचा समारोप करताना मी सांगतो की भक्ती का योग अशा गोंधळात पडू नका, नाम की ध्यान अशा गोंधळात पडू नका, साधना वर्सेस साधना, संत वर्सेस संत, उपदेश वर्सेस उपदेश, संप्रदाय वर्सेस संप्रदाय, नाल्पे सुखम असती, अल्प अल्प राहण्यात सुख नाही। त्यामुळं मोठ्या उदारपणाने या सगळ्या साधनांचा आनंद लुटणं आणि या सर्व साधना कुठूनही आनंदाच्या प्राप्ती करता मन बंद होणं, चित्त थांबणं आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तन्मय होणं याची गरज आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। तुम्ही आजारी पडलात तर बरं वाटण्याला महत्व आहे का ॲलोपॅथी का होमिओपॅथी का आयुर्वेदिक याला महत्व आहे? नाहीतर ते गडकऱ्यांच्या नाटकासारखं, तो वैद्य म्हणतो की मी म्हणतो त्याची प्रचिती हा मेला तरच येईल कारण हा ॲलोपॅथीचं औषध घेत आहे, तर ॲलोपॅथीचा डॉक्टर असं म्हणतो की पोस्टमार्टेममध्ये कळेलच कोण बरोबर होतं ते। माणूस जगणं महत्वाचं आहे का मार्ग महत्वाचा आहे, हा मार्ग का तो मार्ग, असं नाहीये। जीवन ज्या कारणाकरता आहे तर ते कारण मोठं आनंद देणारं, समाधान देणारं, इति कर्तव्यता ज्याच्यामध्ये आहे असं। आपला हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम जो 1 वाजता संपायला हवा होता, अशी एक कल्पना होती की तो कार्यक्रम 1:15 किंवा 1:20 चालेल, म्हणजे मी जे बोललो ते सगळं एक्सेस पिरियडमध्ये बोललो। पण एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम, तर या कार्यक्रमाच्या शेवटी हा कार्यक्रम थोडासा ढसाळ गेला, ज्ञानोबांच्या भाषेत थोडासा पुढे गेला, तरी देखील प्रेमाने साजरा झाला। प्रत्येकाच्या ठिकाणी जे प्रेम होतं त्या प्रेमापोटी ही गोष्ट घडली। या निमित्ताने आपण निरोप तर घेणार आहोत या नगरीचा, या अद्भुत नगरीचा आणि इथं असणाऱ्या या संत महात्म्यांचा. पुन्हा तर येणार आहोतच, आपण निरोपही घेणार आहोत, आपण पुन्हाही येणार आहोत. आणि इथून गेल्यानंतर इथं जे आपण मिळवलं तर काय मिळवलं याचं चिंतन देखील दीर्घकाळ करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला वेळ लागेल, तर तेही आपण करू. आपण आपली साधना, श्रवण, आपली कर्म, आपली उपासना, हे सगळं अतिशय सांभाळू. असं सगळं जर करत गेलो तर चढत्या वाढत्या भांजणींनी संतांचीही कृपा होते आणि पंढरीनाथांचीही कृपा होते असा माझा समक्ष अनुभव आहे. सर्वात शेवटी या शिबिरासाठी सर्वांनी जे अतोनात कष्ट केले या शिबिराच्या यशस्वीतेकरता, त्याला खरंच तोड नाही असं मला वाटतं. हेही कष्ट साधना म्हणूनच केले. प्रत्येकाला आपल्या घरचं कार्य आहे असं वाटत होतं, म्हणून कष्ट केले. विनोबा म्हणतात की एका पुढाऱ्याच्या घरी मुलीचं लग्न निघालं तर त्यांनी गावातले लोक बोलवले, समित्या केल्या आणि कामं वाटून दिली. आणि 15 दिवसांनी परत कामाचा आढावा घेतला तर काहीच कामं झाली नाहीत असं लक्षात आलं. तेव्हा ते म्हणाले की गावाची विकास कामं करण्यासाठी समित्या ठीक आहेत, आपल्या मुलीचं लग्न करण्यासाठी समित्या कशाला, असं म्हणून त्यांनी स्वतःच कामाला सुरुवात केली. तेव्हा सगळी कामं आटोपली. तसं आपल्या आपलं स्वतःचं काम आहे असं समजून सगळ्यांनी कामं केली, म्हणून हा एवढा मोठा उत्सव होऊ शकतो. गोवर्धन हा एकट्याने उचलायचा नसतो. श्रीकृष्णांनी एकट्याने उचलला अशी गोपाळांची भावना हवी, आणि गोपाळांच्या मदतीने हा उचलला जातो असं श्रीकृष्णांची भावना हवी, तेव्हा तो उचलला जातो. जगन्नाथाचा रथ एकट्याने ओढायचा नसतो, ओढलाच जात नाही, तो सगळ्यांनी मिळून ओढायचा असतो. तसं एका एका निष्ठेपोटी, एका ध्येयाने प्रेरित होऊन सगळ्यांनी काम केलं तर काय होऊ शकतं हे या शिबिराच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना समजलं. म्हणून आपल्या आपल्यामध्ये देखील जर बोलायचं झालं तर हे शिबिर हे या सर्व एकूण काय म्हणू समूहाचं टीम वर्क आहे, त्याचं यश आहे. आणि स्वामीजींनी अर्थात सर्व संप्रदायांनी, सर्व संप्रदायांनी आपल्यावर अशीच कृपा करावी आपल्या मार्गक्रमणाकरता, त्याकरता म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. म्हणून स्वामीजींची अर्थात सद्गुरूंची, सर्व संप्रदायांची करुणा देखील आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मी भागतो, तसंच पंढरीनाथांची करुणा देखील भागतो. आणि या ठिकाणी थांबतो. हरिओम तत्सत. हरि हरि.
शिविर समापन समारोह के अंत में हम एक भैरवी सुनेंगे जिसे सादर करेंगी सद्भक्त सौ मेधा गंधे.
जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथा, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. तुझे दर्शन झाले आता जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता तुझा नादाने पाहिली मी ही तुझी चरे पंढरी तुझा नादाने पाहिली मी ही तुझी चरे पंढरी धन्य झालो आम्ही जन्माते धन्य झालो आम्ही जन्माते नाम घेऊ तुझे आवडीने नाम घेऊ तुझे आवडीने जातो माघारी जातो माघारी जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता दीपविली तुझी पंढरी दीपविली तुझी पंढरी चालू झाली भक्तांची वारी चालू झाली भक्तांची वारी तुका म्हणे भक्ती करा तुझी तुका म्हणे भक्ती करा तुझी जाती पापे जन्माची जळोनी जाती पापे जन्माची जळोनी जातो माघारी पंढरीनाथा जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता तुझे दर्शन झाले आता
शिबिर समापन समारोह यहां समाप्त हुआ है। आप सभी से एक नम्र निवेदन है कि थोड़ी देर और बैठे रहें। सद्भक्त श्री गिरीश फाटक कुछ निवेदन करेंगे।